now.
परंतु आता यावेळेस
बुक ऑफ रेव्हल्युशन चॅप्टर 8 वर्स 7 टू 13
प्रकटीकरणाचं पुस्तक याचा 8 अध्याय वचन 7 ते 13
इट सेज इन वर्स 6 नाउ द 7 एंजल्स हू हॅड द 7 ट्रम्पेट प्रिपेअर टू ब्लो देम
आणि वचन 6 मध्ये सांगण्यात आलेलं आहे की मग ज्या 7 देवदूतांजवळ 7 करणे होते ते आपापले करणे वाजवण्यास सिद्ध झाले
अँड एज वी मूव टू चॅप्टर 8
आणि जसं आपण प्रकटीकरणाचं पुस्तक याच्या 8व्या अध्यायामध्ये येतो
आय टोल्ड यू अर्लियर दॅट वी आर एंटरिंग इन टू अ पॅरलल सेक्शन ऑफ दिस बुक
आणि जसं मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे की आपण या पुस्तकाचे जे समानांतर पुस्तक आहे त्याच्यामध्ये आपण प्रवेश करू राहिलेलो
आहोत चॅप्टर 8 टू चॅप्टर 11 वी टॉक अबाउट नाव 7 ट्रम्पेट्स ऑफ जजमेंट ऑफ गॉड
आणि अध्याय 8 ते अध्याय 11 पर्यंत परमेश्वराच्या न्यायाचे जे 7 करणे आहे त्याच्याविषयी सांगण्यात आलेलं आहे
दीज आर द 7 ट्रम्पेट दॅट मेक्स क्लिअर the work of the wicked people against Christ and his people
ani he je sat karne ahe he sat karne je dushta lokancha karya jo Christ ahe tacha viruddha kasa ahe yala te spashta karta
it also clears the punishment given by God
ani he tya goshtila pan spashta karta ki tyanna je tyanna jo danda ahe to parmeshwaracha dware denat alela ahe
and these 7 trumpets are being blown this present age
आणि हा जो आणि हे जे 7 करणे आहे ते 7 करणे या वर्तमान काळामध्ये वाजवण्यात आलेले आहे
इट इज बीन हॅपनिंग फ्रॉम द टाइम ऑफ द असेन्शन ऑफ जीसस क्राइस्ट
आणि ही जी घटना घडत आहे ती येशू ख्रिस्ताच्या स्वर्गारोहणापासून घडून राहिलेली आहे
आणि इट विल कंटिन्यू गो ऑन अंटिल द रिटर्न ऑफ जीसस क्राइस्ट
आणि हे जोपर्यंत येशू ख्रिस्ताचं दुसरं येणं होत नाही तोपर्यंत हे निरंतर किंवा ते चालूच राहील
फनी पार्ट कन्सर्निंग अस एज अ ख्रिश्चन
आणि आपण जे ख्रिस्ती आहोत आपल्या संबंधाने
अर्थक्वेक हॅपन्स
भूकंप हे घडतात
अँड दॅन इमिजिएटली वी से जीसस इज कमिंग
आणि मग आपण लगेचच म्हणतो की येशू ख्रिस्त येत आहे
देर इज अ ब्रदर इन अहमदनगर
आणि अहमदनगरमध्ये एक बंधू आहे
प्रॉबब्ली फॅमिली फ्रेंड ऑफ गायकवाड्स
कदाचित
आय थिंक आपास फ्रेंड कसा
कदाचित बंधू आकाशचे जे वडील आहे त्यांच्या मित्रपरिवारामधून ते येतात
ही सेंड यस्टरडे रॅप्चर वॉर्निंग तुम्ही
आणि त्यांनी काल मला जे रॅप्चर आहे किंवा जे आकाशामध्ये घेऊन उचललं जाणं आहे त्याच्याविषयीची जी चेतावणी आहे त्याच्याविषयीचा एक संदेश त्यांनी मला पाठवला
आय वुड ऑल्सो रीड दॅट वन
आणि मी तुमच्यासाठी ते वाचतो
इट इज इंटरेस्टिंग
आणि हे मनोरंजक आहे नाही का
रॅप्चर म्हणजे काय 2600 वर्षापूर्वी सांगून ठेवलेले प्रसिद्ध योहानाने 1900 वर्षापूर्वी लिहून ठेवलेले प्रगटीकरण यातील सर्व जसेच्या तसे घडताना तुम्हाला दिसत विनाशकाचे म्हणजे अँटीक्राइस्ट 7 वर्षाचे राज्य सुरू होण्याच्या मार्गावर आहे त्या काळात विनाशकाला स्वीकारणे म्हणजे पूर्णपणे सैतानाला शरण जाणे परिणामी नरक मिळणे विनाशकाच्या राज्यात म्हणजे राज्य ख्रिस्त विरोधकाच्या राज्यात सापडू नये म्हणून करोडो लोक प्रार्थना करत आहेत प्रभू येशू ख्रिस्त कृपाळू दयाळू देव आहे प्रभू येशू ख्रिस्त खरा विश्वासणाऱ्यांना ख्रिस्त विरोधकाच्या राज्यात सापडू देणार नाहीच सध्या आपण शेवटच्या काळात शेवटात राहत आहोत यानंतर ख्रिस्त विरोधकाचे 7 वर्षाचे राज्य येईल त्याच्यानंतर मग 1000 वर्षाचे राज्य येईल खरे विश्वासणारे हे गुप्तपणे वरती घेतले जाते यालाच रॅप्चर म्हणजे वरती उचलले जाणे असे म्हणतात निमिषात शेवटला कर्णा वाजेल कारण कर्णा वाजेल मेलेले ते अविनाशी असे उठवले जातील पहिला करंती 15:52 जे विश्वासणार आहेत त्यांना हे समजणार देखील नाही परंतु पृथ्वीवरून करोडो लोक अचानक गायब झाल्याच्या बातम्या टीव्हीवर सगळीकडे दिल्या जातील अँड इंटरेस्टिंग खूप मोठे आहे तेवढं बस आहे तुमच्यासाठी है ना This is what is happening right now.
आणि या ज्या घटना आहे या घटना आता सद्यस्थितीमध्ये घडू राहिलेल्या आहेत.
Certain things are really true, certain things are really disturbing.
काही गोष्टी आहे त्या खरोखरच सत्य आहे परंतु काही ज्या गोष्टी आहे त्या विचलित करणाऱ्या आहे.
आय डोंट थिंक इट इज ही हु हॅज रिटन दिस वन. रिटन बाय SSK.
आणि मला माहिती नाही की हा जो लेख आहे हा या व्यक्तीने लिहिलेला आहे परंतु ज्याने लिहिलेला आहे त्या व्यक्तीचं नाव SSK आहे.
हिज फोन नंबर इज ऑल्सो गिव्हन, यू कॅन कॉल हिम.
आणि त्याचा मोबाईल नंबर त्या लेखाच्या शेवटी देण्यात आलेला आहे, तुम्ही त्याला कॉल करू शकता.
इफ यू वांट आय गिव्ह यू लेटर ऑन.
जर तुम्हाला पाहिजे असेल तर मग मी तो फोन तुम्हाला देऊन देईन.
यू वॉन्ट टू नो मोर अबाउट रेव्हल्युशन कॅन टॉक टू हिम.
जर मग तुम्हाला प्रगतीकरणाच्या पुस्तकाविषयी आणखी जाणून घ्यायचं आहे तर मग याच्या संख्येत तुम्ही बोला.
बट देन आफ्टर टॉकिंग टू हिम टॉक टू मी ऑल्सो.
पण मग त्याच्या संख्ये बोलून झाल्यावरती मग माझ्या संख्ये पण बोला.
अँड देन आय विल पुट ऑल माय एनर्जी इन करेक्टिंग यू आणि व्हॉट रॉंग यू हॅव लर्न.
आणि मग मी माझ्या संपूर्ण बळानिशी तुम्हाला सुधारण्याचा प्रयत्न करेल की काय चुकीचं तुम्ही घेत आहात.
दिस इज व्हॉट इज हॅपनिंग राईट नाव, द बेसिक कन्सेप्ट दॅट वी हॅव.
आणि ही गोष्ट आता सद्यस्थितीमध्ये घडू राहिलेली आहे, जो एक सर्वसाधारण विचार आमच्याकडे आमचा आहे.
ऑल दॅट इज गिव्हन इन द बुक ऑफ रेव्हल्युशन इज गोइंग टू हॅपन इन फ्युचर.
आणि जे प्रगतीकरणाच्या पुस्तकामध्ये देण्यात आलेलं आहे ते सगळं भविष्यामध्ये घडणार आहे.
अँड all the earthquake, the war, the famine, the COVID, these are the signs and warning that last days are coming, last days are coming, last days are coming.
आणि जे भूकंप होत आहे, जे कोविड होऊ राहिलेलं आहे किंवा अशा विपत्ती येऊ राहिलेल्या आहे, हे सगळे जे येणारा जो विनाश आहे त्याचे ते चिन्ह आहे.
इट ऑल्सो इज द साईन दॅट अँटीक्राइस्ट इज गोइंग टू कम, अँटीक्राइस्ट इज गोइंग टू कम.
आणि हे जो ख्रिस्त विरोधक येणार आहे त्याचे सुद्धा ते चिन्ह आहे.
इट लुक्स लाईक दॅट ख्रिश्चन पीपल आर वेटिंग सो इगरली मोर अबाउट अँटीक्राइस्ट कमिंग रादर दॅन जीसस क्राइस्ट कमिंग.
आणि हे असं दिसून येऊ राहिलेलं आहे की जे ख्रिस्ती लोक आहे ते ख्रिस्ती लोक येशू ख्रिस्ताच्या आगमनाच्या ऐवजी जे अँटीक्राइस्टचं जे आगमन आहे त्याच्याविषयी ते जास्त आतुर दिसून येत आहे, येऊ राहिलेले आहे.
यू हॅव अपोजिशन टू द ख्रिश्चॅनिटी अँड द पीपल से दिस इज द एज ऑफ अँटीक्राइस्ट.
आणि तुम्ही ख्रिस्ती लोकांचा विरोध होत असताना बघता त्यावेळेस ख्रिस्ती लोक असं म्हणतात की हा ख्रिस्त विरोधीचा काळ आहे.
Paul was opposing Christianity.
Paul ha asha prakarche je kristitva ahe tasa tane virodh kela.
Stephen died because people opposed Christianity.
Ani jo Stephen ahe to Stephen maran pavla karan lokanni kristipana sa virodh kela.
And Stephen did not say Antichrist is coming.
Ani Stephen asane mhatla ki Christ virodhi yet ahe.
At his time,
त्याच्या वेळेमध्ये.
लुक ॲट पर्सिक्युशन इज हॅपनिंग, अँटीक्राइस्ट इज कमिंग, अँटीक्राइस्ट इज कमिंग.
आणि तो असा नाही बोलला की बघा इकडे तिकडे छळ होऊ राहिलेला आहे, ख्रिस्त विरोधी येऊ राहिलेला आहे.
वी विल टॉक वेन वी कम टू द अँटीक्राइस्ट, विल टॉक मोर अबाउट अँटीक्राइस्ट.
आणि ज्या वेळेस अँटीक्राइस्टच्या संदर्भापर्यंत आपण येऊ त्यावेळेस त्याच्याविषयी आपण आणखी जास्त बोलू.
But there are so many misconceptions concerning the book of Revelation. One of these is this, that all things are going to happen in future.
आणि तरी पण प्रगतीकरणाच्या पुस्तकाविषयी बहुत असे गैरसमज आहेत आणि त्याच्यापैकी एक असा आहे की जो क्लेशाचा जो काळ आहे तो भविष्य काळामध्ये येणार आहे.
इफ ऑल थिंग्स आर गोइंग टू हॅपन इन फ्युचर,
जर सर्व घटना ह्या भविष्यामध्ये घडणार असतील,
अँड चर्च इज सिक्रेटली गोइंग टू गो अप इन टू हेवन,
आणि मंडळी ही गुप्तपणे स्वर्गामध्ये उचलली जाईल,
वाय इन द वर्ल्ड बुक ऑफ रेव्हल्युशन इज रिटर्न फॉर अस.
तर मग प्रगतीकरणाचं पुस्तक हे आमच्यासाठी कशासाठी लिहिलं गेलेलं आहे?
बिकॉज वी आर नॉट गोइंग टू बी देअर.
कारण आपण तिथे नसणार.
वी विल बी सिक्रेटली टेकन टू हेवन.
आपण गुप्तपणे स्वर्गामध्ये उचलले जाऊ.
इफ दॅट इज द केस,
जर मग ही जर मग अशा प्रकारची घटना आहे,
ऑल द थिंग दॅट गुड हॅपन दॅट इज रिटन इन बुक ऑफ रेव्हल्युशन इज आफ्टर द सिक्रेट रॅप्चर, दॅन नो यूज फॉर मी टू नो दॅट.
आणि मग जर सगळ्या घटना जर भविष्यामध्ये होणार आहेत आणि मी जर गुप्तपणे जर स्वर्गामध्ये त्या घटनांच्या अगोदर उचललं जाणार आहोत, तर मग या सगळ्या गोष्टीचा मला काहीच उपयोग नाही.
फॉर एक्झाम्पल, इफ माय फादर इज अलाइव राईट नाव ऑर व्हेन ही इज ऑन द बेड,
उदाहरणार्थ की माझे जे वडील आहेत ते आता सद्यस्थितीमध्ये ते जिवंत आहेत आणि ते बिछाण्यावरती पडून आहेत,
अँड आय गो अँड टॉक टू हिम,
आणि मग मी त्यांच्याकडे जातो आणि मग त्यांच्या संगती बोलतो,
अँड आय टेल हिम दॅट एनी हाव यू आर गोइंग टू डाय,
आणि मग मी त्याला सांगतो की काही झालं तरी तुम्ही मरणार आहात,
बट देन फॉर द यूथ कॅम्प आय विल पॅक युअर बॅग.
पण मग पण तरी पण जे यूथ कॅम्प असेल त्या यूथ कॅम्प साठी मी तुमची बॅग भरेल,
अँड देन आय विल मेक हिम सिट ऑन द बेड अँड से वी शर्ट अँड पॅन्ट अँड लुंगीज यू वॉन्ट टू टेक टेल मी,
आणि मग मी त्यांना त्या बिछाण्यावरती त्यांना उठून बसेल आणि मग त्यांना सांगेल की बा कुठलं शर्ट पॅन्ट लुंगी तुम्हाला घ्यायची आहे,
द फ्लूट अँड यू वॉन्ट टू प्ले माउथ ऑर्गन देअर ऑल दॅट,
आणि मग बासरी आहे किंवा मग ते माउथ ऑर्गन आहे ते कुठलं काय घ्यायचं आहे ते,
सो टेल मी ऑल दॅट,
सगळ्या गोष्टी मला सांगा.
व्हॉट इज गोइंग टू से टू मी,
आणि मग ते मला काय सांगतील, मग
आय एम नॉट गोइंग टू बी देअर,
ते सांगतील की मी तिथे नसणार,
सो व्हाय आर यू पॅकिंग माय बॅग,
तर मग तू माझी जी बॅग आहे ती का भरत आहेस,
देर इज नो पॉइंट,
त्याच्यामध्ये कुठल्याही मुद्दा नाही,
आय एम नॉट इंटरेस्टेड इन एनी मोर विच शर्ट अँड विच पॅन्ट अँड विच शूज, आय एम नॉट इंटरेस्टेड इन ऑल दॅट,
आणि मी आता कुठल्याही म्हणजे कुठलं शर्ट कुठली पॅन्ट कुठले जोडे मी घालाय त्याच्यामध्ये मला आता रस नाही.
You got the point what I'm trying to say?
मी काय सांगू राहिलेलो आहे हा मुद्दा तुम्हाला कळू राहिलेला आहे.
इफ यू आर नॉट गोइंग टू बी हिअर,
जर तुम्ही इथे नसणार,
अँड यू आर गोइंग टू बी अप देअर सिक्रेटली,
आणि तुम्ही गुप्तपणे तिथे स्वर्गामध्ये तुम्ही उचलले जाणार,
अँड मिलियन्स ऑफ यू आर गोइंग टू सिक्रेटली झूम गो देअर,
आणि मग लाखो तुम्ही अचानकपणे स्वर्गामध्ये निघून जाणार,
अँड देन द रेव्हल्युशन इज गोइंग टू हॅपन हिअर,
आणि मग त्याच्यानंतर प्रगतीकरणाच्या पुस्तकाची घटना मग इथे घडेल.
दॅट इज द केस, आय डोंट नीड टू रीड बुक ऑफ रेव्हल्युशन.
आणि मग जर अशा प्रकारचं जर केस असेल तर मग मला प्रगतीकरणाचं पुस्तक वाचण्याची आवश्यकता नाही,
बिकॉज इट इज नॉट फॉर मी,
कारण की मग हे पुस्तक माझ्यासाठी उरलेलं नाही,
बट दॅट इज नॉट द केस,
परंतु हा विचार इथे नाही.
रेव्हल्युशन इज स्पेसिफिकली रिटन फॉर अस,
प्रगतीकरणाचं पुस्तक हे विशेष करून आपल्यासाठी लिहिण्यात आलेलं आहे,
अँड रिटन ऍट वर बिगिनिंग ऑफ द चर्च,
आणि हे जे पुस्तक आहे मंडळीच्या अगदी प्रारंभाच्या वेळेमध्ये लिहिण्यात आलेलं आहे,
सो दॅट ऑल द चर्चेस विल बी एबल टू अंडरस्टँड,
जेणेकरून संपूर्ण ज्या मंडळ्या आहे त्या मंडळ्या या सर्व गोष्टींना समजू शकतील.
इनफॅक्ट जीसस क्राइस्ट सिम्बॉलिकली सिलेक्ट्स द 7 चर्चेस अँड गिव्ह देम आयडिया कन्सर्निंग ऑल दस आर गोइंग टू हॅपन,
आणि खरे पाहता येशू ख्रिस्त हा प्रतिकात्मकरित्या त्या संपूर्ण 7 मंडळांना या गोष्टी सगळ्या नमूद करतो की ज्या गोष्टी त्या मंडळासाठी घडणार आहे.
सो द सील्स वर ओपन,
आणि मग त्या कारणामुळे जे करणे आहेत जे शिक्के आहेत ते उघडण्यात आले,
अँड देयर वर 7 सील्स,
आणि तिथे ते 7 शिक्के होते,
ऑल दॅट वॉज रिटन इन दॅट सील्स,
आणि त्या 7 शिक्क्यांमध्ये ज्या पण गोष्टी लिहिण्यात आलेल्या आहेत
कंटिन्युअली हॅपन बिटवीन द टाइम ऑफ असेन्शन ऑफ जीसस क्राइस्ट and until the second coming of Jesus Christ.
ज्या ज्या घटना आहे येशू ख्रिस्ताच्या स्वर्गारोहणापासून तर घडत आहे ते येशू ख्रिस्ताच्या द्वितीय आगमनापर्यंत त्या घडत राहतील.
When the seventh seal is open,
ज्या वेळेस 7वा शिक्का हा उघडेल,
आउट कम्स द 7 ट्रम्पेट जजमेंट आउट ऑफ दॅट,
आणि मग त्याच्यामधून न्यायाचे 7 करणे हे बाहेर काढण्यात येतील.
And you know that when you go further, when the 7th trumpet will be blown,
आणि मग ज्यावेळेस तुम्ही पुढे वाचत जातात आणि मग ज्यावेळेस तुम्हाला कळून की ज्यावेळेस 7वा कर्ण हा वाजवण्यात येईल,
द 7 बाउल जजमेंट कम्स आउट ऑफ दॅट,
आणि मग त्याच्यानंतर मग जे जे न्यायाचे 7 जे कटोरे आहे ते कटोरे आपल्याला पाहायला भेटतील.
अँड ऑल दीज आर हॅपनिंग पॅरलल, सील्स आर हॅपनिंग, सील जजमेंट्स आर हॅपनिंग,
आणि ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत करणे आहे आणि जे शिक्के आहेत या सगळ्या गोष्टी एक समांतर स्वरूपामध्ये घडून राहिलेल्या आहेत.
सेम टाइम व्हेन सील जजमेंट्स आर हॅपनिंग, सेम टाइम ट्रम्पेट जजमेंट नाही.
आणि ज्या वेळेस शिक्क्यांचा न्याय घडू राहिलेला आहे त्याच वेळेस कर्ण्यांचा न्याय सुद्धा घडू राहिलेला आहे.
सेम टाइम द बाउल जजमेंट ऑल्सो आर हॅपनिंग.
आणि त्याच वेळेबरोबर जे न्याय धुपटण्यांच्या द्वारे येऊ राहिलेले आहे ते सुद्धा घडून राहिलेलं आहे.
इट इज नॉट वन आफ्टर अनदर.
आणि हे असं नाही आहे की एका मागून एक घडत चाललंय.
इट इज ऍट द सेम टाइम पॅरलली हॅपनिंग.
या सगळ्या गोष्टी एकाच वेळेस समानांतर स्वरूपामध्ये घडून राहिलेल्या आहेत.
इन रेव्हल्युशन चॅप्टर 6:10 वी सॉ द पीपल ऑफ गॉड प्रेइंग.
आणि प्रकटीकरणाचं पुस्तक 6 अध्यायामध्ये आपण बघितलेलं आहे की परमेश्वराचे लोक देवाजवळ प्रार्थना करत आहे.
Say how long you Lord will you avenge our persecutors.
ते सांगू राहिलेले आहे की हे प्रभू आमच्या वादाचा बदला तू किती वेळापर्यंत घेणार नाही.
अगेन इन रेव्हल्युशन चॅप्टर 8:3-4 वी सी पीपल ऑफ गॉड प्रेइंग.
आणि त्यानंतर परत आपण प्रकटीकरणाचं पुस्तक याचा 8:3-4 आपण बघतो की देवाचे लोक देवाकडे प्रार्थना करत आहेत.
इज इट दॅट दे ऑफर द प्रेयर ऑफ ऑल द सेंट्स ऑन द गोल्डन अल्टर बिफोर द थ्रोन.
आणि तिथे सांगण्यात आलेलं आहे की देवदूताच्या हातातून धूपाचा धूर पवित्र जनांच्या प्रार्थनासह देवासमोर चढवला गेला.
सो द प्रेइंग सेंट्स आर प्रेइंग कंटिन्युअली.
आणि मग त्या कारणामुळे जे प्रार्थना करणारे जे संत आहे ते निरंतर प्रार्थना करत आहेत.
द पर्पज ऑफ द ट्रम्पेट इज टू ब्रिंग टेम्परल फिजिकल अँड स्पिरिच्युअल जजमेंट ऑन द विकेड ऑफ दिस वर्ल्ड.
आणि जे करणे आहे त्या करण्याचा जो उद्देश आहे हा उद्देश या जगामध्ये जे दुष्ट लोक आहेत त्यांच्यावरती दंड आणणं आहे.
ओके. द करंटली द प्रॉब्लम द विकेड कॉजेस to the people of God.
आणि आता सध्या स्थितीमध्ये जे दुष्ट लोक परमेश्वराच्या लोकांना ज्या अडचणी किंवा जे क्लेश ते देतात
दे आर नॉट गोइंग टू गो स्कॉट फ्री. गॉड इज गोइंग टू जज देम.
आणि ते काय तसं करून अतिशय असेच मोकळीतपणे निघून जाणार नाही परंतु परमेश्वर त्यांचा न्याय करेल.
अँड इट इज गोइंग टू हॅपन राईट नाव.
आणि ही गोष्ट आहे आताच या क्षणाला घडेल.
सो दॅट इज रिअली इंटरेस्टिंग इज इट नॉट.
आणि म्हणून ही गोष्ट आपल्यासाठी खूप रोचक आहे नाही का.
द ट्रम्पेट्स आर सॅम्पल इन दिस एज ऑफ द फायनल अँड ग्रेटर रात ऑफ गॉड दॅट इज गोइंग टू फॉल अपॉन द विकेड.
आणि या सद्यस्थितीमध्ये हे जे करणे आहे जो परमेश्वराचा जो क्रोध भविष्या काळामध्ये येणार आहे त्याचे ते प्रतीक असे आहे.
देर इज अ पिरियड वी कॉल 7 ट्रिब्युलेशन पिरियड.
आणि एक काळ असा पण आहे ज्याला आपण 7 क्लेश काळ असं म्हणतो.
सो दॅट पर्टिक्युलर प्लेस टाइम द ट्रिब्युलेशन इज गोइंग टू हॅपन.
आणि त्या काळामध्ये किंवा त्या वेळेमध्ये एक विशिष्ट प्रकारचा क्लेश घडेल.
अँड दॅट ट्रिब्युलेशन इज ऍक्च्युअली इंटेन्सिफाईड ऑफ ऑल दॅट हॅज बीन हॅपनिंग टिल नाउ.
आणि त्या क्लेश काळामध्ये ज्या पण घटना घडू राहिलेल्या आहेत त्या जे पण होईल त्याची भयानकता जी आता सद्यस्थितीमध्ये घडू राहिलेली आहे तशी होईल.
नाउ यू विल नोटिस दॅट दिस जजमेंट्स आर नॉट इंडिव्हिज्युअल.
आणि तुम्हाला एक गोष्ट कळून येईल की हे जे न्याय आहे हे न्याय एकल स्वरूपाचे नाही.
इट्स नॉट इंडिव्हिज्युअल जजमेंट.
हे काय म्हणजे
व्यक्तिगत
व्यक्तिगत असेल ते न्याय नाही.
ओके. इट अकर्स ओव्हर द टाइम अँड अगेन अँड अगेन अँड अगेन.
आणि ह्या ज्या हे जे न्याय आहे हे काळामध्ये आणि कालांतरामध्ये निरंतर ते घडत आलेले आहे.
हॅपन्स इन एव्हरी जनरेशन.
आणि हे प्रत्येक पिढीमध्ये घडत आलेले आहे.
हॅपन्स ऑल अराउंड द वर्ल्ड.
आणि संपूर्ण जगामध्ये ते घडत आलेले आहे.
हॅपन्स अमंग ऑल पीपल.
आणि सगळ्या लोकांमध्ये ते घडलेलं आहे.
अँड हॅपन्स इन ऑल नेशन.
आणि संपूर्ण राष्ट्रांमध्ये ते घडत आहे.
समटाईम्स यू हॅव अ अर्थक्वेक इन सिरिया.
आणि मग त्या कारणामुळे काही वेळामध्ये सिरियामध्ये भूकंप घडला.
ऑर समटाईम्स इन लातूर.
किंवा काही वेळेस लातूरमध्ये भूकंप.
ऑर इफ देर इज अ अर्थक्वेक इन सिरिया.
किंवा सिरियामध्ये भूकंप घडला.
देर इज अ फ्लड समवेअर एल्स अँड पीपल डाय.
आणि मग त्याचबरोबर कुठेतरी महापूर आला आणि लोक त्याच्यामध्ये मरण पावले.
ऑर समवेअर एल्स देर आर टू नेशन्स फाइटिंग टुगेदर.
किंवा कुठेतरी दोन राष्ट्र एकमेकांसंगती युद्ध करत आहे.
ऑर देर आर सम कम्युनियल राईट्स अँड टू ट्राईब्स आर फायटिंग विथ वन अनदर,
किंवा दोन ज्या जाती आहेत त्या एकमेकांमध्ये युद्ध करत आहेत,
और देर आर सम बिग सेलिब्रेशन अँड पीपल डाय बिकॉज ऑफ फूड पॉइझनिंग,
आणि किंवा खूप लोक खूप आनंदाचं सादरीकरण करत आहेत आणि विषबाधेमुळे बरेचसे लोक मरण पावले,
अँड दिस इज हॅपनिंग ऑल अराउंड द वर्ल्ड,
आणि ह्या सगळ्या ज्या घटना आहेत संपूर्ण जगामध्ये घडत आहेत,
अँड गॉड इज पनिशिंग द विकेड पीपल,
आणि परमेश्वर जे दुष्ट लोक आहेत त्यांना तो दंड देत आहे.
द फर्स्ट फोर ट्रम्पेट स्पीक अबाउट द कॅलॅमिटीज ऑफ द नेचर दॅट गॉड ब्रिंग्स ऑन द विकेड,
आणि पहिले जे चार करणे आहे हे जे चार करणे आहे ज्या दुष्ट जनांवरती ज्या विपत्त्या येणार आहे जे परमेश्वराकडून आहे त्याच्याविषयी ते बोलतात.
इट इज मोस्टली नॅचरल,
आणि ह्या ज्या घटना आहेत विपत्ती असतील ह्या मुख्यत्वे नैसर्गिक असतील,
अँड इट इज हॅपनिंग इन एव्हरी जनरेशन अराउंड द वर्ल्ड,
आणि ह्या ज्या सगळ्या आणि ही जी घटना आहे संपूर्ण राष्ट्रांमध्ये संपूर्ण पृथ्वीवरती घडत आहे,
अँड इट विल कंटिन्यू अंटिल द सेकंड कमिंग ऑफ जीसस क्राइस्ट,
आणि ह्या घटना येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनापर्यंत घडत राहते.
द फर्स्ट कॅलॅमिटी दॅट हॅपन्स ऑन लँड,
आणि पहिली जी विपत्ती जी जमिनीवरती घडली ती,
अँड दॅन द सेकंड वन हॅपन्स इनसाइड द सी,
आणि दुसरी जी विपत्ती आहे ती समुद्रामध्ये किंवा पाण्यावरती आली,
अँड द थर्ड कॅलॅमिटी हॅपन्स इनसाइड द फ्रेश ड्रिंकिंग वॉटर,
आणि तिसरी जी विपत्ती आहे जे पिण्याचं जे पाणी आहे त्याच्यावरती आली,
अँड द फोर्थ वन हॅपन्स इन हेवन,
आणि चौथी जी विपत्ती आली
ऑर इन द स्काय,
चौथी जी विपत्ती आहे ती जे नभोमंडळ आहे त्याच्यामध्ये आली.
इट मीन्स यु नो वन थिंग इज व्हेरी क्लिअर,
याचा अर्थ आहे एक गोष्ट स्पष्ट आहे,
दॅट देर इज नो प्लेस अँड नो पीपल कॅन एस्केप द अवेंजिंग हँड ऑफ गॉड,
की परमेश्वराचा बदला घेणारा जो हात आहे त्याच्यापासून कुठलाही मनुष्य कुठल्याही स्थानावरती जाऊन पळून जाऊ शकत नाही किंवा स्वतःला वाचवू शकत नाही.
इट ऑल्सो मेक्स इट व्हेरी क्लिअर दॅट देर इज नो सच अ थिंग एज अ नॅचरल डिझास्टर,
आणि हे या गोष्टीला पण स्पष्ट करतं की एक प्राकृतिक आपदा अशा प्रकारचा कुठलाही विचार अस्तित्वात नाही.
इफ यू रिअली आर ट्राईंग टू बाय इन्शुरन्स पॉलिसी,
आणि जर तुम्ही खरोखरच जर इन्शुरन्स पॉलिसी विकत घेण्याच्या प्रयत्नावरती आहात,
अँड वेन यू आर बाईंग इन्शुरन्स पॉलिसी इफ यू रीड दो स्मॉल नोट्स,
आणि मग जर ज्यावेळेस टिप्स
टर्म्स अँड कंडिशन
ज्यावेळेस तुम्ही तो इन्शुरन्स घेतात आणि ज्यावेळेस तुम्ही ते छोट्या अक्षरामध्ये लिहिलेले टर्म्स अँड कंडिशन वाचतात,
देन देयर इज रिटन दॅट नॅचरल डिझास्टर अँड ऍक्ट ऑफ गॉड,
आणि तिथे सांगण्यात आलेलं आहे की जी प्राकृतिक आपदा आहे आणि परमेश्वराचं जे कार्य आहे,
सो इट सेज दॅट वी आर नॉट गोईंग टू पे फॉर दॅट,
आम्ही त्याच्याविषयी कुठल्याही प्रकारे मोबदला देणार नाही.
सो इफ इट इज डेथ इज अन ऍक्ट ऑफ गॉड, ऍक्च्युली यू नॉट सपोज टू गेट एनी इन्शुरन्स मनी,
आणि मग जर मृत्यू हा जर परमेश्वराचं कार्य आहे तर मग तुम्हाला इन्शुरन्सचे पैसे नाही भेटले पाहिजे.
ओके, दिस इन्शुरन्स पीपल डू नॉट नो, सो यू कॅन स्टील टेक इट.
इन्शुरन्सच्या लोकांना ते माहिती नाही, पण तुम्ही तरी पण ते घेऊ शकतात नाही का?
बट एव्हरी डेथ इज अन ऍक्ट ऑफ गॉड,
पण सगळ्याच जे मृत्यू आहे हे मृत्यू परमेश्वराचंच कार्य आहे.
इट डझंट मॅटर हाऊ यू डाय,
आणि तुम्ही कशा प्रकारे मरतात हे आवश्यक म्हणजे हे जाणून घ्यायला किंवा आवश्यक नाहीये.
इफ यू डाय देन इट्स अन ऍक्ट ऑफ गॉड,
तुम्ही मरतात तर ते परमेश्वराचंच कार्य आहे.
इफ यू आर अलाइव ऑर बाय बर्थ, इफ यू आर काय इफ यू कम इन टू दिस वर्ल्ड देन इट्स अन ऍक्ट ऑफ गॉड,
आणि मग जर तुम्ही जिवंत आहात आणि जन्म घेण्याच्या द्वारे तुम्ही या जगामध्ये आले आहात तर हे परमेश्वराचं कार्य आहे.
सो देर इज नो सच अ थिंग एज नॅचरल डिझास्टर,
आणि मग त्या कारणामुळे नैसर्गिक विपत्ती किंवा आपदा अशा प्रकारचा कुठलाही विचार नाही.
बट वी डू एज अ नेशन हॅव नॅचरल डिझास्टर टास्क फोर्स,
परंतु आपण एक राष्ट्र या नात्याने नैसर्गिक आपदा प्रबंधन
प्रतिरोधक
प्रबंधक
कायदा पण आहे,
म्हणजे अशा प्रकारचे ऍक्ट आहे, फोर्स आहे, ते आपण तयार केलेलं आहे.
हा, दिस नॅचरल डिझास्टर इज अन ऍक्ट ऑफ गॉड इन द नेचर,
आणि हा जो प्राकृतिक आपदा आहे जे घडत आहे हे प्रकृतीमध्ये घडतं.
ऍक्ट्स ऑफ नेचर आर ऍक्ट्स ऑफ गॉड.
आणि प्रकृतीमध्ये घडणाऱ्या ज्या घटना आहेत या परमेश्वराचे कार्य आहे.
अँड ऍक्ट्स ऑफ द नेचर आर सपोज टू बी इंटरप्रिटेड ऍज अ मेसेज अँड वॉर्निंग गिव्हन बाय गॉड.
आणि या प्रकृतीमध्ये घडणाऱ्या या ज्या घटना आहे या सगळ्या घटनांच्या द्वारे परमेश्वराचा जो संदेश आहे त्या संदेशाला देणाऱ्या आहे.
अँड दॅन यू गो अँड ट्राय टू हेल्प द सिरियन पीपल यु नो बरीड अंडर द रबल्स ऑफ द बिल्डिंग.
आणि मग
बिकॉज ऑफ द अर्थक्वेक.
आणि मग भूकंप झाल्या कारणामुळे तुम्ही त्या सिरियामध्ये जातात आणि ढिगाऱ्याखाली दबलेले जे लोक आहेत त्यांना तुम्ही वाचवण्याचा प्रयत्न करतात.
अँड यू ट्राय टू टेल दॅम दॅट दिस इज अन ऍक्ट ऑफ गॉड.
आणि मग तुम्ही त्यांना सांगण्याचा प्रयत्न करतात की हा परमेश्वराचा हात आहे.
यू सेड वी आर ऑलरेडी स्केअर्ड अँड फ्रायटन्ड. यू वॉन्ट टू फ्रायटन्ड अस मोर.
आणि तुम्ही सांगतात की आम्ही अगोदरच घाबरलेलो आहोत आणि मग तुम्ही आम्हाला अजून घाबरवलात का.
दिस इज अवर प्रॉब्लेम. वी रिअली डोंट वॉन्ट टू थिंक अबाउट रियालिटी दॅट इज हॅपनिंग.
आणि ही आमची समस्या आहे कारण वास्तविकतेमध्ये जे घडू राहिलेलं आहे ते आम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करत
नाही. यु नो वी डोंट वॉन्ट टू थिंक अबाउट डेथ.
आणि तुम्हाला माहिती आहे की आपण मृत्यूविषयी विचार आपण करत नाही.
नो आय एम नॉट टॉकिंग अबाउट द डोंट आय एम थिंकिंग अबाउट द सब्जेक्ट ऑफ डेथ. I'm not asking you to think about the subject of death.
मी तुम्हाला जो मृत्यूचा विषय आहे त्याच्याविषयी तुम्हाला विचार करायला सांगत नाही.
आय एम आस्किंग यू टू थिंक अबाउट युअर ओन डेथ.
मी तुम्हाला विचार राहिलेला आहे की तुम्ही तुमच्या स्वतःच्या मृत्यूविषयी विचार करा.
हाउ मेनी ऑफ यू ऍक्च्युअली स्पेंड टाइम थिंकिंग अबाउट युअर डेथ.
तुमच्यापैकी किती जण आहे ज्यांनी आपल्या मृत्यूविषयी विचार करण्यात वेळ घालवलेला आहे.
इट इज इम्पॉर्टंट.
आणि हे खूप महत्वाचं आहे.
या इट्स गुड.
आणि
यू नीड टू थिंक अबाउट युअर ओन डेथ.
आणि तुम्हाला तुमच्या स्वतःच्या मृत्यूविषयी विचार करणं आवश्यक आहे.
यु नो व्हॉट वी युजली डू व्हेन वी थिंक अबाउट डेथ.
आणि ज्यावेळेस आपण आपल्या मृत्यूविषयी ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस आपण काय करतो बरं.
वी युजली टॉक अबाउट पेमेंट ऑफ द फ्युनरल.
आपण सर्वसाधारणपणे जे फ्युनरलची जी प्रक्रिया असते त्याच्या पेमेंट विषयी आपण विचार करतो.
वी युजली सेट द ऑर्डर बॉम मी मेल्यानंतर हे गाणं गा.
आणि मग आपण जो क्रम असतो त्याला आपण हे करतो की बॉम मी मेल्यानंतर तुम्ही हे गा.
मला इथं नाही मला तिकडं न्या. मुंबईला न्या नाही तर मग कुठंतरी है ना नगरला न्या. राईट काय अरुंधती वॉज टेलिंग गौरव ओके इफ आय डाय बरी मी हिअर.
आणि गौरवची मम्मी अरुंधती ताई आहे त्या गौरवला सांगत होते की जर मी मरण पावले तर मग मला इथेच पुरा.
शी ओनली थॉट अबाउट डेथ ओनली अबाउट बरियल.
आणि त्यांनी त्यांच्या मृत्यूविषयी फक्त पूर्ण जाणं आहे या संदर्भातच विचार केला.
इफ यू हॅव प्रॉपर्टी
जर तुमच्याकडे मालमत्ता आहे
दॅन यू थिंक अबाउट ओके माय दिस हाऊस विल गो टू दिस डॉटर. This house will go to the son. The land will be divided into half daughter and son. This is for my grandchildren. This is for my granddaughter.
आणि मग तुम्ही असा विचार करता की हे जे घर आहे हे माझ्या मुलाला जाईल ते घर आहे माझ्या मुलीला जाईल. जी जमीन आहे तिला विभागला जाईल आणि मग ती मुलाला ती मुलीला जाईल. आणि मग ही संपत्ती माझे जे नाती पोते असतील त्यांना जाईल.
Now it is good to do that. I'm not saying don't do that.
या सगळ्या गोष्टी करणं खूप चांगलं आहे. मी असं नाही सांगत की तुम्ही हे नका करू.
सो दॅट आफ्टरवर्ड्स दे डोंट फाईट.
की जेणेकरून त्यानंतर ते कुठल्याही प्रकारे भांडण तट्टा करत
ओर बिटर बी बिटर अगेन्स्ट ईच अदर.
एकमेकांविषयी त्यांनी कडूपणा धारण करू नये.
सो इफ यू हॅव प्रॉपर्टी गो हेड अँड डू दॅट वन अर्लियर.
आणि मग जर तुमच्याकडे जर मालमत्ता असेल तर तुम्ही अगोदर त्या सगळ्या गोष्टींचा बंदोबस्त करून ठेवा.
इफ युअर चिल्ड्रन आर ऑलवेज फाइटिंग यू कॅन गिव्ह दॅट प्रॉपर्टी टू चर्च.
आणि मग जर तुमचे मुलं आहेत ते नेहमी भांडत आहेत तर मग तुमची जी मालमत्ता आहे ती मंडळीला देऊन टाका.
अँड द चर्च विल बी फाइटिंग ओव्हर दॅट.
मंडळी
त्याच्यावरती भांडण करत बसतो. सो यू कॅन डिपार्ट फ्रॉम हिअर बाय स्टार्टिंग द फाईट.
आणि म्हणून भांडण करण्याच्या द्वारे तुम्ही इथून निघून जा किंवा सोडून जाणार.
डोंट डू दॅट
ओके करू नका.
बट देन व्हेन यू आर थिंकिंग अबाउट डेथ युजली थिंक अबाउट दिस थिंग राईट.
आणि म्हणून ज्यावेळेस तुम्ही मृत्यूविषयी विचार करता तर मग तुम्ही सर्वसाधारणपणे याच गोष्टीविषयी विचार करता.
बट दॅट्स नॉट व्हॉट you supposed to be thinking about.
परंतु तुम्ही याच गोष्टीविषयी विचार करता कामा नये.
इट्स इट्स रिअली इंटरेस्टिंग व्हेन यू थिंक अबाउट डेथ.
आणि तुम्ही ज्यावेळेस मृत्यू विषयी विचार करता तेव्हा हे खूप रोचक असं आहे.
इट शुड एक्साइट यू.
ते तुम्हाला उल्लासित करणार असावं.
यू शुड नॉट टेक डिसिजन विथ व्हेरी सॅड.
आणि तुम्ही
अंडरस्टँडिंग.
आणि तुम्ही हा जो निर्णय आहे हा दुःखित विचार दुःखित समजीच्या द्वारे तुम्ही विचार करता कामा नये.
यू शुड इट the idea of death should excite you.
आणि मृत्यूचा जो विचार आहे तो विचार तुम्हाला आनंदित करणार असावा.
इट शुड गिव्ह यू ईगरनेस.
तुम्हाला ते तातडी देणार असावा.
इट शुड अलाव यू से दॅट देर आर द वर्ल्ड आउट देअर वेलकमिंग मी.
तुम्ही असा विचार करायला पाहिजे की असं एक जग आहे जे माझा स्वागत करण्यासाठी उत्सुक आहे.
आणि इट्स रिअल.
आणि ते खरं आहे.
अँड जीसस सेड ही इज गोइंग टू गो अँड प्रिपेअर अ प्लेस.
येशू ख्रिस्ताने सांगितलेलं आहे की मी जात आहे तुमच्यासाठी जागा तयार करायला.
अँड दॅट्स रिअली व्हॉट इट इज गोइंग टू बी हॅपनिंग.
आणि ही जी गोष्ट आहे ती घडणार आहे.
सो देर शुड बी एन एक्साइटमेंट जॉय हॅपीनेस अँड इकरनेस.
आणि मग त्या कारणामुळे आनंद असला पाहिजे, हर्ष असला पाहिजे आणि त्याच्यासाठी उत्सुकताने तातडी असली पाहिजे.
दॅट डझंट मीन दॅट आउट ऑफ हॅपीनेस यू जम्प फ्रॉम द फिफ्थ फ्लोअर डाऊन साईड.
आणि मग याचा अर्थ असा नाही की या उल्हासामध्ये आनंदामध्ये तुम्ही डायरेक्ट पाचव्या मजल्यावरून खाली उडी मारली.
ओके. नो दॅट्स नॉट व्हॉट इट इज.
आणि हे असं नाहीये, लक्षात घ्या.
बट दॅन द थॉट ऑफ डेथ डिपार्चर फ्रॉम दिस वर्ल्ड टू अनादर वर्ल्ड शुड बी एक्साइटिंग.
की जो मृत्यू आहे त्या मृत्यूचा विचार म्हणजे या जगामधून पार होणं आणि दुसऱ्या जगामध्ये जाणं हा जो विचार आहे तुम्हाला हर्षित करणार असावा.
बट हॅव यू सीन पीपल व्हेन दे आर डाईंग.
आणि तुम्ही जे लोक मरण्यावरती आहेत किंवा अतिशय मरणाच्या जवळ आहे त्या लोकांना तुम्ही बघितलं आहे का?
यू विल ऑलवेज सी देम टॉकिंग अबाउट द वर्ल्ड अराउंड देम.
आणि मग तुम्ही त्यांना नेहमीच त्यांच्या अवतीभोवती जे जग आहे त्याच्याविषयी तुम्ही त्यांना बोलताना बघणार.
माझ्या पोराचं काय होईल,
माझ्या मुलाचं काय होईल,
माझ्या पोरीचं काय होईल,
माझ्या मुलीचं काय होईल,
आता काय करणार,
काय करणार.
आता ती एकटी पडेल किंवा तो एकटा पडेल, एक्सेट्रा एक्सेट्रा एक्सेट्रा.
काय चिंता करू नका, सगळं व्यवस्थित होईल.
लोक असं सांगतात, नका काळजी करू, निघा तुम्ही. दॅट सपोज टू बी द केस.
आणि अशा प्रकारे घटना किंवा अशा प्रकारे जी वेळ असते ती घडत असते.
सो द ऍक्ट्स ऑफ द नेचर आर ऍक्च्युली द ऍक्ट्स ऑफ गॉड.
आणि म्हणून ज्या नैसर्गिक ज्या आपदा किंवा विपत्त्या घडतात ते परमेश्वराचं कार्य आहे.
Sometimes it's a blessing, sometimes it conveys the wrath of God.
बऱ्याच वेळेस त्या आशीर्वादी असतात, परंतु बऱ्याच वेळेस ते परमेश्वराच्या न्यायाला प्रकट करणारे असतात.
सन इट इज अन ऍक्ट ऑफ नेचर.
आणि एक धूपकाळाचा जो दिवस आहे हा परमेश्वराचं कार्य आहे.
इट्स अ ब्लेसिंग फ्रॉम गॉड.
आणि हे परमेश्वराकडून आशीर्वाद आहे.
बट देन स्कॉर्चिंग हीट अँड यू गेट द सन स्ट्रोक.
आणि मग अतिशय कडक असा ऊन आणि मग त्याच्याद्वारे तुम्हाला उष्माघात होतो.
अँड दॅट प्रॉबब्ली यू नो आणि फॉल डाऊन ऑर इव्हन डाय.
कदाचित मग तुम्ही त्याच्यावेळेस त्या कारणामुळे तुम्ही खाली पडतात, कदाचित तुम्ही मरण पावता.
ऑर यू गो इन टू डिहायड्रेशन.
किंवा मग तुम्ही जे डिहायड्रेशन आहे किंवा शरीरामध्ये पाण्याची कमी आहे त्याला तुम्ही भेडसावता.
सम पीपल लुक ॲट इट एज अन ऍक्ट ऑफ नेचर. लुक ॲट इट ॲज ऍक्ट ऑफ नेचर.
काही लोक या घटनेला प्रकृतीचं कार्य आहे या दृष्टिकोनातून बघतात.
बट नो, इट इज अन ऍक्ट ऑफ गॉड.
परंतु नाही, हे परमेश्वराचं कार्य आहे.
सो फूड, एअर, वॉटर, ॲनिमल, दीज आर ऑल द ब्लेसिंग्स अँड ऍक्ट ऑफ नेचर अँड ऍक्ट ऑफ गॉड.
म्हणून जे पाणी आहे आणि या गोष्टी आहेत हे सर्व परमेश्वराचं कार्य आहे, परमेश्वराचा हात आहे.
सो इज द अर्थक्वेक अँड द फॅमिन अँड द फ्लड.
त्याच प्रकारे भूकंप आहे, महापूर आहे आणि रोगराई आहे.
दीज आर देअर इंटेंडेड फॉर द पनिशमेंट ऑफ फॉर सीन.
आणि ते आमच्या पापासाठी आम्हाला देण्यात आलेला दंड स्वरूपात आहे.
द सेम वे व्हेन द सेवन सील्स वर ओपन.
आणि ज्या सात कारणांना त्यावेळेस उघडण्यात आलं,
व्हॉट हॅपन,
काय घडलं,
देर आर लॉट ऑफ डिस्ट्रक्शन दॅट हॅपन.
आणि त्या उघडल्यावरती बराचसा एक मोठा विनाश तिथे घडून आला.
सो व्हेन द ट्रम्पेट्स आर ब्लोन,
ज्या वेळेस कर्णे वाजवण्यात आले,
लॉट ऑफ डिस्ट्रक्शन आर गोइंग टू टेक प्लेस,
भरपूर असे जे विपदा आहे त्या घडतील.
अँड गॉड वॉन्ट्स टू टेल अस,
आणि परमेश्वराला आम्हाला सांगायचं आहे,
दॅट देर आर पीपल हु आर गोइंग टू डाय,
की असे लोक राहतील जे मरण पावतील.
अँड विकेड आर नॉट ऑलवेज forever going to enjoy,
आणि जे दुष्ट लोक आहेत ते सदा काळासाठी आनंद करत राहणार नाही.
आय एम लिस्निंग टू युअर प्रेयर,
मी तुमच्या प्रार्थना ऐकत आहे.
अँड आय विल अवेंज द ब्लड ऑफ द मार्टर्स,
आणि मी जे मृत्यू पावलेले आहेत किंवा जे वधले गेलेले आहेत त्यांच्या रक्ताचा बदला घेईन.
वर्स नंबर 7, चॅप्टर 8, वर्स नंबर 7,
अध्याय 8 वचन 7 बघा.
बुक ऑफ रेव्हलेशन चॅप्टर 8 वर्स नंबर 7,
प्रकटीकरणाचं पुस्तक 8 अध्याय वचन 7.
The first angel blew his trumpet, and there followed hell and fire mixed with blood, and these were thrown upon the earth, and a third of the earth was burned up, and the third of the trees were burned up, and all green grass was burned up.
पहिल्या देवदूताने कर्णा वाजवला तेव्हा रक्त मिश्रित गारा व अग्नी उत्पन्न होऊन त्यांची पृथ्वीवर वृष्टी झाली, आणि पृथ्वीचा तिसरा भाग जळून गेला, एक तृतीयांश झाडे जळून गेली व सर्व हिरवे गवत जळून गेले.
नाउ द रीझन वी रेड एक्सोडस चॅप्टर 9,
आणि आज या सकाळी निर्गमाचं पुस्तक 9 अध्याय वाचला, त्याच्या मागचं कारण असं होतं,
बिकॉज देन यू फाईंड 7, 8, 9 ऑनवर्ड्स यू फाईंड एक्सोडस Moses is interacting with Pharaoh and God sending the plagues.
आणि तिथे तुम्ही बघता 7, 8, 9 अध्यायामध्ये जो मोशे आहे तो मोशे फारो सगळी बोलत आहे, आणि जो परमेश्वर आहे हा परमेश्वर तिथे क्रिया करत आहे.
सो दिस ट्रम्पेट जजमेंट आर ऍक्च्युली एक्झॅक्टली द सेम ऍज द प्लेग्स दॅट हॅपन ऍट द टाइम ऑफ एक्सोडस.
आणि म्हणून या कारणांच्या द्वारे जो न्याय देण्यात आलेला आहे हा न्याय निर्गमाच्या पुस्तकामध्ये ज्या पीडा देण्यात आलेल्या आहे त्या जवळजवळ तशाच आहे.
बिकॉज ऑफ द प्लेग दॅट हॅपन ऑन इजिप्त,
आणि ज्या पीडा ज्या मिसर देशावरती घडल्या त्या कारणामुळे
पीपल ऑफ गॉड वर रिलीज्ड अँड दे रिश वर लिबरेटेड अँड दे वेंट टू द प्रॉमिस लँड.
परमेश्वराच्या लोकांची तिथे सोडवणूक झाली आणि हे लोक परमेश्वराच्या वचनदत्त प्रदेशामध्ये पोहोचू शकले.
द सेम वे,
आणि त्याच त्याच
धर्तीवर
त्याच धर्तीवर
त्याच विचारशैली वी फाइंड दॅट वन ट्रम्पेट हॅपन,
आणि आपल्याला कळून येते की ज्या वेळेस हे 7 कर्णे वाजवले गेले,
दिस प्लेग्स आर गोइंग टू हॅपन,
या ज्या पीडा या घडतील,
द पीपल ऑफ गॉड वर सेफली रिच टू द लिबरेटेड अँड सेफली रिच टू द प्रॉमिस लँड,
आणि
न्यू हेवन अँड न्यू अर्थ,
आणि परमेश्वराचे लोक त्या या सगळ्या घटनांमधून सोडवले जातील, आणि ते जे नवे आकाश आणि नवी जी पृथ्वी आहे तिथे ते पोहोचवले जातील.
द फर्स्ट प्लेग इज अबाउट द हेल अँड फायर दॅट फेल डाऊन,
आणि जो पहिला जो कर्ण आहे किंवा पहिली जी पीडा आहे त्याच्यामध्ये रक्त मिश्रित गारा आणि अग्नी आहे जे पृथ्वीवरती पडलेले आहे.
इफ यू रीड एक्सोडस चॅप्टर 9,
जर तुम्ही निर्गमाचं पुस्तक याचा 9 अध्याय वाचला,
रीड वर्स 22 and 22 to 25,
22 ते 25 वर्ष बघा,
अँड देन यू विल फाइंड दॅट द हेल अँड फायर इज कमिंग अपॉन द लँड ऑफ इजिप्त.
इथे तुम्हाला कळले की जे गारा आहे आणि अग्नी आहे तो मिसर देशावरती आलेले आहे.
वर्स 23 सेज इन चॅप्टर 9 एक्सोडस, इट सेज देन मोसेस स्ट्रेच आउट हिज हँड ही स्टार टुवर्ड्स हेवन, द लॉर्ड सेड थंडर अँड हेल अँड फायर रॅन डाऊन टू द अर्थ, अँड द लॉर्ड रेन हेल अपॉन द लँड ऑफ इजिप्त.
आणि निर्गमन 9:23 मध्ये लिहिण्यात आलेलं आहे की मोशेने आपली काठी आकाशाकडे उभारली तेव्हा परमेश्वराने मेघगर्जनावर गारांची वृष्टी केली आणि अग्नीचा लोळ जमिनीकडे येऊ लागला. या प्रकारे परमेश्वराने मिसर देशावर गारांचा वर्षाव केला.
एक्झॅक्टली, अँड देन वॉज 24 सेज देर वॉज हेल अँड फायर फ्लॅशिंग कंटिन्युअली इन द मिड्स ऑफ द हेल, वेर हेवी हेल सच एज हॅज नेव्हर सीन been in all land of Egypt since it became a nation.
त्याच प्रकारे वचन 24 मध्ये या प्रकारे गारा पडत असता मधून मधून अग्नीचा लोळ दिसत होता. ही गाराची वृष्टी एवढी भारी होती की मिस्री राष्ट्राची स्थापना झाल्यापासून त्यात कुठेही तशी वृष्टी कधी झाली
नव्हती. Verse 25 says that it came upon every plant of the field and every tree of the field.
आणि वचन 25 मध्ये सांगण्यात आलेले आहे की ही जी पीडा आहे ही जमिनीवरील सर्व झाडांवरती वृक्षांवरती आणि सर्व गुराढोरांवरती आलेली आहे.
Now Revelation chapter 8 and verse number 7.
आता प्रकटीकरणाचं पुस्तक याचा 8वा अध्याय आणि वचन 7 पहा.
Here also we see hell and fire.
इथे पण आम्हाला जे गारा आहे आणि अग्नि आम्हाला पाहायला भेटते.
बट दॅन इंटरेस्टिंगली समथिंग इज ऍडेड हिअर मोर.
परंतु एक रोचक दृष्ट्या याच्यामध्ये एक गोष्टीला मिळवण्यात आलेला आहे.
दिस हेल अँड फायर इज मिक्स विथ ब्लड.
आणि ही जी अग्नि आणि गारा आहे याच्यामध्ये रक्त याचं मिश्रण करण्यात आलेलं आहे.
दॅट मिक्स विथ ब्लड इज ऍक्च्युअली इंटेन्सिफाईड मोर.
आणि हे जे रक्ताचं मिश्रण आहे या मिश्रणा हे जे मिश्रण आहे या स्थितीला आणखीन विघातक असं करत आहे.
द प्लेग ऍट एक्सोडस वॉज ओनली फॉर द नेशन ऑफ इजिप्त.
आणि जे निर्गमाच्या पुस्तकामध्ये जी पीडा आहे जिचं वर्णन करण्यात आलेले आहे ती फक्त मिसर देशापुरती मर्यादित होती.
बट इन रेव्हल्युशन चॅप्टर 8 वर्स 7 वी फाइंड दॅट दिस पर्टिक्युलर ट्रम्पेट इज अपॉन ऑल दी अर्थ.
परंतु प्रकटीकरणाचं पुस्तक आता 8:7 मध्ये सांगण्यात आलेलं आहे की जो कर्णा वाजवला गेलेला आहे त्याच्याद्वारे जी पीडा आलेली आहे ती संपूर्ण पृथ्वीवर आलेली आहे.
सो हेल अँड फायर अँड ब्लड.
तर मग गारा अग्नि आणि रक्त
सिम्बलायझेस एनी काइंड ऑफ डिस्ट्रक्शन.
हे सर्व प्रकारचं म्हणजे सर्व प्रकारचा जो विनाश आहे त्याचं ते प्रतीक आहे.
मच ऑफ द डॅमेज टू द लँड.
आणि बराच मोठा विध्वंस जो जमिनीसाठी आहे त्याला ते दाखवणार आहे.
एस्पेशली टू द ट्रीज.
विशेष करून जे झाडे आहेत वृक्ष आहेत त्यांच्यावर.
अँड टू द लँड ऑन विच मॅन लिव.
आणि त्या भूमीवरती ज्या भूमीवरती मनुष्य हे राहतात.
नाउ दिस इज इंटरेस्टिंग बिकॉज द थर्ड इट सेज वन थर्ड.
आणि हे खूप खूप रोचक आहे कारण तिथे सांगण्यात आलेलं आहे की एक तृतीयांश.
बिकॉज थ्री बिब्लिकल न्यूमरोलॉजी वी सेड थ्री इज अ परफेक्ट नंबर.
कारण पवित्र शास्त्राच्या सांख्यिकी दृष्टिकोनातून बघितलं तर तीन जो आकडा आहे हा परिपूर्णतेचा आकडा आहे.
इट इज अबाउट कम्प्लिशन. इट इज अबाउट फायनालिटी.
आणि जे हे आहे पूर्णत्वाचा आणि सरते जो शेवट असतो त्याचं ते प्रकटीकरण करणार आहे.
बट हिअर इट सेज वन थर्ड.
परंतु इथे सांगण्यात आलेलं आहे की एक तृतीयांश.
सो थ्री इज अ परफेक्ट नंबर.
तर मग जो तीन आहे तो पूर्ण असा पूर्ण अशी संख्या आहे.
अँड देन वन थर्ड इज अ डिव्हिजन.
आणि मग एक तृतीयांश हा त्या संख्येची विभागणी आहे.
द डिव्हिजन इज इन परफेक्ट.
आणि ही जी विभागणी आहे जी पूर्ण संख्या आहे तिच्यामध्ये करण्यात आलेली आहे.
इनपरफेक्ट मीन्स नॉट
इनपरफेक्ट. ओके. म्हणजे जी डिव्हिजन आहे ही डिव्हिजन ही परिपूर्ण नाही आहे.
इनकम्प्लीट.
ती पूर्ण नाही आहे.
टेम्परल.
ती
तात्पुरती
आहे.
इन अदर वर्ड्स
दुसऱ्या शब्दामध्ये
नॉट होल अर्थ इज गोइंग टू बी पनिश्ड.
दुसऱ्या शब्दामध्ये संपूर्ण पृथ्वीला दंड देण्यात येणार नाही.
ओनली वन थर्ड.
फक्त तिचा एक तृतीयांश याला.
सो देर आर टाइम्स दॅट थाउजंड्स ऑफ पीपल डाईड.
आणि मग त्या कारणामुळे अशी वेळ येईल की हजारो हजार लोक मृत्युमुखी पडतील.
देर आर टाइम्स वेअर थाउजंड्स पीपल वेअर किल्ड.
आणि अशी वेळ येईल की हजारो लोक हे मारले जातील.
हाऊ मेनी हिटलर हिमसेल्फ किल्ड.
हिटलर स्वतःने किती लोकांना मारून टाकलं.
हाऊ मेनी मिस्टर पोल पॉट किल्ड.
पोलपॉट याने किती लोकांना मारून टाकलं.
पोलपॉट हमले फिनो पोल POL POT
पोलपॉट किती जणांना माहिती आहे. पोलपॉट POL POT
यू नो हिटलर राईट.
तुम्हाला हिटलर माहिती बरोबर.
ओनली हिटलर यू नो राईट.
फक्त हिटलर तुम्हाला माहिती बरोबर.
दॅट्स ऑल.
तेवढं
ब्लडी मेरी.
ब्लडी मेरी
एक्झाम गेटिंग रेडी.
परीक्षांची तयारी करत आहे.
देर आर सो मेनी राईट.
अशा बरेचसे आहेत बरोबर.
सो मेनी सो मच मसाकर हॅज टेकन प्लेस एट मेनी प्लेसेस.
आणि बरेचसे जे मनुष्य जो खात आहे वेगवेगळ्या ठिकाणावरती घडलेला आहे. नरसंहार.
सो मच ऑफ एथनिक क्लेन्सिंग. जातीवादाचा नाश करण्यासाठी
बऱ्याच वेळेस जाती जातीने जातींचा नाश करण्यासाठी मोठा नरसंहार केला.
वन थर्ड ऑफ द पीपल इट सेज इज गोइंग टू डाय.
आणि इथे सांगण्यात आलेलं आहे की एक तृतीयांश जे मनुष्य आहे इथे सांगण्यात आलेलं आहे ते मरण पावतील.
नॉट नेसेसरीली ऍट वन पर्टिक्युलर टाइम.
आणि एका विशिष्ट वेळेमध्ये ते घडेल असं ते नाही.
नॉट नेसेसरीली दॅट ओके देर आर 100 पीपल लिव्हिंग इन दिस वर्ल्ड.
आणि असं पण नाही आहे की आता सद्यस्थितीमध्ये जगामध्ये 100 लोक जगत आहेत.
ऍट वन थर्ड ऑफ द 100 इज.
आणि मग 100 एक तृतीयांश किती.
33.3.
दोज पीपल शुड डाय. आणि मग 33.3 लोक ते लोक मरतील.
And maybe one is half dead or something.
आणि मग एक जो असेल तो मग असा अर्ध मेल्यासारखा होईल.
We don't know, but then that's what it says.
आम्हाला माहिती नाही परंतु इथे या प्रकारे सांगण्यात आलेलं आहे.
बट दॅट डझंट मीन दॅट ऑल 33 शुड डाय ऍट वन टाइम.
परंतु याचा अर्थ असा नाही की हे जे 33 आहे ते त्या एकाच वेळेमध्ये मरण पावतील.
ऍट सेम प्लेस.
एका विशिष्ट स्थानावरती.
दॅट्स नॉट व्हॉट इट मीन्स.
इथे याचा अर्थ तसा नाही.
इट सिम्पली सेज दॅट इट इज गोइंग टू हॅपन. वन थर्ड इज गोइंग टू डाय.
आणि इथे सांगण्यात आलेलं आहे की या सगळ्या गोष्टी घडतील आणि त्याच्यापैकी एक तृतीयांश मरण पावतील.
अँड यू लुक ऍट द हिस्ट्री ऑफ द अर्थ.
आणि आपण ज्यावेळेस या पृथ्वीचा इतिहास बघतो.
अँड यू विल सी दॅट येस देर आर. आणि मेनी टाइम्स पीपल डायड.
आणि मग लार्ज नंबर. आणि मग तुम्हाला दिसून येईल की बऱ्याच वेळेस लोक हे मोठ्या संख्येने मरण पावलेले आहे.
वर्स 8 and 9.
वचन 8 and 9 पहा.
यू फाइंड द सेकंड ट्रम्पेट.
तुम्हाला बघायला तुम्हाला दुसरा कणा पाहायला.
वर्स 8 सेज द सेकंड एंजल ब्लू हिज ट्रम्पेट अँड समथिंग लाईक अ ग्रेट माउंटन burning with fire was thrown into the sea and the third of the sea became a blood.
आठवणींना सांगण्यात आलं की दुसऱ्या देवदूताने कर्ण वाजवला तेव्हा अग्नीने पेटलेल्या मोठ्या डोंगरासारखे काहीतरी समुद्रात टाकले गेले. समुद्राच्या एक तृतीयांश पाण्याचे रक्त झाले.
नाव रिमेंबर इट सेज इट इज लाईक अ माउंटन. इट डझंट से इट इज माउंटन.
लक्षात ठेवा इथे सांगण्यात आलेलं आहे की डोंगरासारखं काहीतरी डोंगर आहे असं नाही.
या समथिंग लाईक अ ग्रेट माउंटन बर्निंग विथ फायर.
अशी एक गोष्ट आहे किंवा अशी एक वस्तू आहे जी डोंगरासारखी आहे आणि अग्नीने पेटलेली आहे.
इट्स नॉट माउंटन फॉर शुअर.
हे डोंगर हा डोंगरच नाही हे खात्रीशीर आहे.
बट इट वॉज हॅपनिंग अर्लियर द थिंग्स वर हॅपनिंग ऑन द लँड.
परंतु हे ज्या घटना आहे या अगोदर जमिनीवरती घडून राहिलेल्या आहे.
वर्स 8 and 9 इट इज हॅपनिंग ऑन द सी.
वचन 8 and 9 ह्या ज्या घटना आहेत समुद्रावरती घडत आहेत.
द दिस पर्टिक्युलर माउंटन दॅट इज बर्निंग विथ फायर इज कास्ट इन टू द सी.
आणि हा जो अग्नीने पेटलेला जो डोंगर आहे हा खास करून समुद्रामध्ये टाकण्यात आला.
वर्स 8 इट सेज वॉज थ्रोन इन टू द सी.
वचन 8 मध्ये सांगण्यात आलेलं आहे की समुद्रामध्ये टाकला तो समुद्रामध्ये टाकला गेला.
टाकला गेला. ओके. इट डीड नॉट फॉल ऑटोमॅटिकली.
आणि तो असा काही आपसुकच येऊन पडला असं नाही.
नो इट इज नॉट हॅपन लाईक दॅट.
आणि हे अशा प्रकारे घडलं नाही.
सडनली इट फॉल ऑटोमॅटिकली. नो इट इज नॉट हॅपन ऑटोमॅटिकली. इट वॉज प्लॅन्ड अँड दॅन इट वॉज थ्रोन विथ द पर्पज.
आणि हे अचानक येऊन तो पडला नाही परंतु त्याच्याविषयीची योजना बनवली गेलेली होती आणि त्या योजनेनुसार त्याला टाकून देण्यात आलेला आहे.
हु डीड दॅट.
कोणी केलं हे.
थ्रोन शोज अन आयडिया.
आणि फेकणं फेकून देणं हा एका विचारला प्रकट करतो.
इट्स ऍक्टिव्ह वर्ब, इज इट नॉट?
क्रिया करणारा क्रिया शब्द आहे, नाही का?
इट शोज दॅट देअर इज समवन बिहाइंड दॅट.
ते असं दाखवतंय की याच्या मागे कोणीतरी आहे.
हु वुड हॅव डन,
कोणी हे केलं आहे.
हु वुड हॅव थ्रो टेकन अ ग्रेट माउंटन बर्निंग विथ फायर अँड थ्रोन इन साइड द सी.
आणि कोणी हे केलेलं आहे की त्या ज्याने हे अग्नीने पेटलेला जो डोंगर आहे त्याला उचललेला आहे आणि त्याला समुद्रामध्ये टाकून दिलं आहे.
बाहुबली.
बाहुबली का?
दी ओनली बाहुबली.
फक्त एकच बाहुबली.
हु इज दॅट?
कोण आहे तो?
गॉड, राईट?
परमेश्वर, बरोबर.
वाय? बिकॉज ही इज ऑल माइटी.
का? कारण की तो सर्व शक्तिमान आहे.
ओके, ही द माउंटन इज थ्रोन, डोंट से ऑटोमॅटिकली फॉल. नो,
जो डोंगर आहे तो टाकून देण्यात आलेला आहे. तुम्ही असं सांगू नका तो आपसुका देऊन पडला.
नो 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 नो. इफ यू इफ यू वुड हॅव स्टडीड समवेअर सम ऑस्ट्रॉलॉजी ऑर इकॉलॉजी ऑर व्हॉट एव्हर दॅट इज. हा, सम पीपल से दॅट आफ्टर मिलियन्स ऑफ इयर्स दिस पर्टिक्युलर इज गोइंग टू मेल्ट अँड दिस विल हॅपन. दॅट्स फाईन, बट यु नो डोंट रिअली फुल्ली बिलीव्ह दॅट वन. ऑटोमॅटिकली इट डझंट हॅपन एनिथिंग. इट इज अन ऍक्ट ऑफ गॉड.
लक्षात घ्या की काही जे खगोलशास्त्री असतात ते खगोलशास्त्री या प्रकारे सांगत आहे की लाखो वर्षानंतर एखादी जी वस्तू आहे किंवा उल्कापिंड आहे ते येऊन पडेल आणि मग ते त्यानुसार आपसुकच येऊन पडेल. तर असा तुम्ही विचार करू नका. ह्या ज्या घटना घडणाऱ्या आहेत हे परमेश्वराचं कार्य आहे.
द रिझल्ट इज ड्रॅमॅटिक.
आणि त्याचा जो परिणाम आहे हा विध्वंसक आहे.
वर्स 9,
वचन 9 बघा.
थर्ड ऑफ द लिव्हिंग क्रिएचर इन द सी डाईड.
सांगत आलंय समुद्रातील प्राण्यांपैकी एक तृतीयांश प्राणी मरण पावले.
थर्ड ऑफ द शिप्स वर डिस्ट्रॉइड.
तसेच एक तृतीयांश तारवांचा नाश झाला.
सो यू आर ट्राईंग टू बाय अ प्राईम लोकेशन ऑन द लँड.
तर मग तुम्ही जमिनीवरती अगदी मोक्याची जमीन विकत घेण्याचा प्रयत्न करत आहात.
अँड इट इज डिस्ट्रॉइड.
आणि मग आता तिचा विनाश करण्यात आला.
अँड यू नो दॅट वन.
आणि तुम्हाला हे कळून आलं.
सो यू से नो मोर बॉइंग लँड.
आणि मग तुम्ही असं म्हणतात की आता जमीन विकत घेणं बंद.
आय एम गोइंग टू बाय अ शिप ऑर अ याच.
तर मग मी आता
सेटल ऑन दॅट.
आणि मग मी आता एक मोठ्या प्रकारचा आलिशान जहाज घेईल आणि मग त्याच्यावरती राहायला लागेल.
आय एम स्टेइंग साइड द सी.
आणि मग मी त्या समुद्रामध्ये जाऊन राहील.
वेल यू आर नॉट सेफ देअर ऑल्सो.
पण मग तुम्ही तिथे पण सुरक्षित नाही.
व्हाईल यू आर देअर ऑलवेज लुक अप, देअर मे बी समथिंग फॉलिंग अप ऑन युअर हेड.
मग ज्यावेळेस तुम्ही तिथे आहात नेहमी वरती बघत राहा, कारण कदाचित काहीतरी वरतून येऊन पडेल.
बिकॉज इट सेज इट वॉज थ्रोन.
कारण जे सांगण्यात आलेलं आहे की टाकून देण्यात आलं.
सो इफ इट इज थ्रोन प्रॉबेबली इट इज गोइंग टू कम फ्रॉम अप, इज इट नॉट?
आणि मग जर ते टाकून देण्यात आलेलं आहे तर मग कदाचित ते वरून असेल.
अँड देन वन थर्ड ऑफ द शिप्स वर डिस्ट्रॉइड.
आणि मग सांगण्यात आलेलं आहे की एक तृतीयांश जे तारू आहे ते नाश पावले.
सो मे बी यू आर इन बाली दॅट टाइम.
आणि मग कदाचित तुम्ही त्यावेळेस बाली या ठिकाणी असणार.
फुकेत
किंवा
थायलंडमध्ये
असणार.
ऑर अंदमान निकोबार आयलंड ऑर मालदीव बीच.
किंवा अंदमान निकोबार आयलंड मध्ये असणार किंवा मालदीवच्या बीच वरती.
ऑर मॉरिशस.
किंवा मॉरिशसला असणार.
ऑर सडनली डिसाइडेड टू टेक अ ट्रिप टू केरला, वी डोंट नो.
किंवा मग तुम्ही अचानक विचार केला की आपण केरलाची ट्रिप घ्यावी, आम्हाला माहिती नाही.
अँड यू आर इन अ बॅक वॉटर इन अ शिप.
आणि मग तुम्ही जे पाणी मागचं जे पाणी आहे किंवा
खाडी हो
खाडी खाडी जी असते त्या खाडीमध्ये तुम्ही जाण्याचा विचार केला.
लिटरल ट्रान्सलेशन बॅक वॉटर बॅकचं पाणी. व्हेरी गुड ब्रदर. लिटरली या. अँड यू आर नॉट सेफ. प्लीज अंडरस्टँड दॅट.
तिथे पण तुम्ही सुरक्षित नाही याच्याविषयी तुम्ही या गोष्टी तुम्ही समजून घ्या.
द सी अॅनिमल्स डेड.
जे समुद्रातील जे प्राणी आहेत ते मरण पावले.
सो युअर डिझायर टू इट प्रॉन्स इट्स नो मोर.
त्या कारणामुळे तुमचे जे झिंगे आहे किंवा कोळंबी खाण्याची जी इच्छा आहे ती आता राहिलेली नाही.
नो मोर प्रॉन्स अवेलेबल.
आणि मग तुमच्यासाठी कुठल्याही प्रकारे कोळंबी आता राहिलेली नाही.
ऑर सुरमा व्हॉट एव्हर दॅट
किंवा सुरमय किंवा
व्हॉट एव्हर दॅट इज द आय डोंट नो.
कुठल्याही म्हणजे काही असू जे मला माहिती नाही.
इट्स वन थर्ड पार्ट.
ते सांगण्यात आलेलं आहे की त्याचा एक तृतीयांश भाग.
सी क्रिएचर डाईड.
समुद्रातील प्राणी मरण पावले.
1/3 ऑफ द शिप्स वर डिस्ट्रॉइड.
आणि जे तारू आहे त्यांचा 1/3 भाग नष्ट झाला.
अँड एज आय अगेन सेड 1/3 स्पीक्स अबाउट अ पार्शल जजमेंट, इट इज नॉट कम्प्लीट.
आणि अजून एकदा परत एकदा सांगतो की 1/3 हा जो न्याय आहे त्या न्यायाचा थोडका भाग आहे, पूर्ण भाग नाही.
सिम्पली गिव्ह द आयडिया दॅट अपॉन द सी यू आर डिफेन्सलेस.
आणि हे आम्हाला या गोष्टीचा विचार करतात की जर तुम्ही समुद्रावरती आहात तर मग तुम्ही असुरक्षित आहात, तुम्ही स्वतःची सुरक्षा करू शकता.
बिकॉज वॉज 10-11
वचन 10 आणि 11 बघा.
द थर्ड ट्रम्पेट इज ब्लोन,
तिसरा कर्णा वाजवला गेला.
अँड इन थर्ड ट्रम्पेट यू सी इट अफेक्ट्स द इनलँड फ्रेश वॉटर.
आणि जो तिसरा कर्णा वाजवला गेलेला आहे तो जो कर्णा आहे जे भूमीवरचं जे पाणी आहे त्याच्यावरती त्याचा परिणाम
झालेला. थर्ड एंजल ब्लू इज ट्रम्पेट अँड अ ग्रेट स्टार फेल फ्रॉम हेवन ब्लेझिंग लाईक अ टॉर्च अँड इट फेल ऑन द थर्ड ऑफ द रिव्हर्स and on the springs of the water and the name of the star is Wormwood.
आणि ते 10 आणि 11 वर्षात सांगण्यात आलंय की तिसरा देवदूताने कर्णा वाजवला तेव्हा मशालीसारखा पेटलेला मोठा तारा आकाशातून खाली पडला, तो नद्यांच्या व झऱ्यांच्या 1/3 पाण्यावर पडला, त्या ताऱ्याचे नाव कडू दौणा.
Now if you read further you understand what wormwood is.
आणि मग जर तुम्ही पुढे वाचत गेले की कडू दौणा काय आहे तर तुम्हाला समजून येईल.
It says the third of the water became wormwood and many people died from the water because it had become bitter.
आणि पाण्याचा 1/3 कडू दौणा झाला आणि त्या पाण्याने माणसांपैकी पुष्कळ माणसे मेली कारण ते कडू झाले होते.
Same thing had happened at the time of Exodus.
आणि हीच घटना निर्गमाच्या काळामध्ये सुद्धा घडली.
The water became blood and they could not drink it.
पाणी हे रक्त झालं आणि त्या कारणामुळे त्याला ते पिऊ शकले नाही.
And here the wormwood is falling.
आणि इथे जो कडू दौणा आहे तो पडू राहिलेला आहे.
The name of the star is a wormwood.
आणि त्या हा जो तारा आहे या ताऱ्याचं नाव कडू दौणा.
Wormwood is a plant.
हा जो कडू दौणा आहे हा एक विशिष्ट प्रकारची वनस्पती आहे.
इट ग्रोज इन द मिडल ईस्ट अँड इज व्हेरी बिटर इन द टेस्ट.
आणि ही जी वनस्पती आहे मध्य पूर्व भागामध्ये उगते आणि तिची जी चव आहे ती अतिशय कडू असते.
इन बायबल दिस इज यूज फ्रिक्वेंटली टॉक अबाउट बिटरनेस सारोज अँड कॅलॅमिटीज.
आणि बायबल मध्ये याचा जो संदर्भ आहे हा नेहमीच जो कडूपणा आहे दुःख आहे याच्या संदर्भात घेतला गेलेला.
इन अदर वर्ड्स फ्रेश वॉटर इज बिकमिंग बिटर.
दुसऱ्या शब्दामध्ये जे शुद्ध पाणी आहे किंवा पिण्यासारखं जे पाणी आहे ते कडू झालेलं आहे.
ब्रदरन आय एम गिव्हिंग यू बिझनेस आयडिया.
माझ्या भावांनो मी तुम्हाला व्यापाराची आयडिया देत आहे.
न्यू स्टार्टअप,
एक नवीन सुरुवात नाही का, बिझनेसची नवीन सुरुवात.
फाइंड आउट हाऊ टू मेक बिटर वॉटर स्वीट वॉटर.
ह्या गोष्टीचा तुम्ही शोध लावा की कशा प्रकारे कडू पाणी तुम्ही गोड पाण्यामध्ये बदलू शकता.
इफ दॅट कॅन हॅपन दॅन यू कॅन सर्व्हाइव्ह ड्युरिंग दिस टाइम.
आणि मग जर तुम्ही हे जर केलं तर मग तुम्ही या घटनेमध्ये तुम्ही वाचून जाणार.
बिकॉज इफ यू आर देअर ड्युरिंग दिस टाइम,
कारण की त्या घटनेमध्ये किंवा त्या वेळेमध्ये जर तुम्ही असणार
अँड दॅन द वॉर्मवूड फॉल्स,
आणि मग जो कडू दौणा जो तारा आहे तो खाली पडेल.
ऑफ द रिव्हर्स अँड लेक अँड द स्प्रिंग्स,
आणि नद्या आहे जे झरे आहे नाले आहे त्यांच्यावरती.
अँड ऑल वॉटर बिकम्स बिटर,
आणि संपूर्ण सगळं जे पाणी आहे ते कडू होईल.
अँड दॅन यू गॉट द मशीन दॅट मेक्स बिटर वॉटर स्वीट.
आणि मग तुमच्याकडे ते यंत्र असेल की जे कडू पाणीला शुद्ध किंवा गोड करतं.
सडनली यू आर द बिलिनियर.
तर मग तुम्ही गर्भ श्रीमंत तुम्ही बनून जाणार.
Because everybody is going to give all their money only for that purpose.
कारण सर्व लोक या उद्देशासाठी त्यांचा जो पैसा आहे ते देऊ करतील.
Anyhow, right now the water is a rare commodity.
आणि काही पण असो या सद्यस्थितीमध्ये जे पाणी जे आहे ते अतिशय दुर्मिळ अशी
जीवनावश्यक
वस्तू घडलेली आहे, होऊन बसलेली आहे.
हा, वी डू नॉट नो व्हेन पीपल आर रिअली सफरिंग फॉर इव्हन फॉर ड्रिंकिंग वॉटर. वी रिअली डोंट अंडरस्टँड मच ऑफ दॅट.
आम्हाला माहिती नाही की येणाऱ्या दिवसांमध्ये लोक पिण्याच्या पाण्यासाठी किती कष्ट सहन करतील.
समटाइम्स गो बॅक टू द एक्सोडस अँड रीड हाऊ इजिप्शियन सफर्ड बिकॉज ऑफ नो ड्रिंकिंग वॉटर.
काही वेळा तुम्ही निर्गमाच्या पुस्तकामध्ये तुम्ही जा आणि वाचा देते की कशा रीतीने जे मिस्री जे लोक आहेत ते पाणी पिऊ शकले नाही, त्यांची काय अवस्था झाली असेल.
साम 78 अँड वर्स 44
स्तोत्र याचा 78 अध्याय आणि वचन 44.
साम 78 अँड वर्स 44
स्तोत्र याचा 78 आणि वचन 44 बघा.
ही टर्न द रिवर्स टू द ब्लड सो दॅट दे कुड नॉट ड्रिंक drink of their streams. He sent among them the swarms of flies which devour them and frogs which destroy them.
44 वर्षात सांगितलं की त्याने त्यांच्या नद्यांच्या पाण्याचे रक्त केले म्हणून त्यांचे वाहते पाणी त्यांच्याने पिबवे ना. त्याने त्यांच्यावर माशांचे हवेच्या थवे पाठवले, त्या माशांनी त्यांना ग्रासून टाकले.
Jeremiah chapter 9 verse 15
यर्मयाचा 9 अध्याय आणि वचन 15 पहा.
यर्मयाह चॅप्टर 9 वर्स 15
यर्मयाह याचा 9 अध्याय आणि वचन 15 बघा.
इट सेज देअरफोर सेज द लॉर्ड ऑफ द होस्ट गॉड ऑफ इस्रायल बिहोल्ड आय विल फीड दिस पीपल विथ बिटर फूड अँड गिव्ह देम पॉइजनस वॉटर टू ड्रिंक.
इथे सांगण्यात आलेलं आहे यर्मयाह 9:15 यास्तो सेनाधीश परमेश्वर इस्रायलचा देव म्हणतो पहा मी या लोकांना कळू जाऊना सारे त्यांना विषाचे पाणी पाजे.
इट्स रिअल इंटरेस्टिंग
आणि ही गोष्ट खूप रोचक आहे.
टू नोट दॅट फायर विच सिम्बलायझेस द गॉड रात
आणि इथे जी अग्नी आहे ती अग्नी परमेश्वराच्या आक्रोधाचा दर्शक आहे.
इट इज हॅपनिंग इन द फर्स्ट ट्रम्पेट
आणि ही जी घटना आहे ती पहिल्या कर्णामध्ये पण आलेली आहे.
फर्स्ट ट्रम्पेट देर इज अ फायर
पहिला जो कर्ण आहे त्याच्यामध्ये पण अग्नी आहे.
सेकंड ट्रम्पेट देर इज अ फायर
दुसरा जो कर्ण आहे त्याच्यामध्ये पण अग्नी आहे.
थर्ड ट्रम्पेट देर इज अ फायर
आणि तिसरा जो कर्ण आहे त्याच्यामध्ये पण अग्नी आहे.
इट हॅज मेन्शन बीन ऑल थ्री ट्रम्पेट्स
आणि तिन्ही कर्णांमध्ये तिचं वर्णन करण्यात आलेलं आहे.
सो दिस हॅपनिंग आर द रात ऑफ गॉड
आणि ही जी घटना आहे ही परमेश्वराच्या आक्रोधा
But this wrath of God is partial.
परंतु हा जो परमेश्वराचा जो क्रोध आहे तो मर्यादित स्वरूपाचा आहे.
इट इज इनकम्प्लीट इट इज नॉट फुल्ली
आणि तो पूर्ण असा नाही आहे मर्यादित स्वरूपाचा.
दॅट्स वाय वी हॅव रिपिटेशन ऑफ द वन थर्ड वन थर्ड वन थर्ड
आणि मग त्याच कारणामुळे एक तृतीयांश अशी निरंतरता आपल्याला पाहायला.
वर्स 12-13 वी हॅव अ फोर्थ ट्रम्पेट जजमेंट.
वचन 12-13 वर्षांमध्ये आपल्याला चौथा कर्ण.
द फर्स्ट ट्रम्पेट जजमेंट हॅपन टू द लँड
पहिला जो कर्ण आहे तो कर्ण त्याचा परिणाम जमिनीवरती झाला.
द सेकंड ट्रम्पेट जजमेंट हॅपन ऑन द सी
दुसरा जो कर्ण आहे त्याचा परिणाम पाण्यावरती झाला.
द थर्ड ट्रम्पेट जजमेंट हॅपन ऑन द फ्रेश वॉटर ड्रिंकिंग वॉटर
आणि जो तिसरा जो कर्ण आहे जे पिण्याचं पाणी आहे त्याच्यावरती त्याचा परिणाम झालेला आहे.
यु नो इट इज बीन सेड दॅट almost waterborne diseases there are more than 600 waterborne diseases
asa sangitla jata ki pana dware prasarnare je rog ahe te 600 peksha jasta ahe
an infection that even cause death
ani ase kahi bhayanak infection ahe je mrityula karanibhut hota.
And many people die because of infection.
आणि अशा प्रकारच्या संसर्गामुळे बरेचसे लोक हे मरण पावतात.
Infection on kidney and liver and pancreas and
जे संसर्ग जे संसर्ग आहे किडनी आहे जे काळीज आहे पॅन्क्रियास आहे त्याच्यावरती नाही का अशा बऱ्याचशा गोष्टी.
सो दिस इज गोइंग टू हॅपन
आणि ह्या ज्या गोष्टी आहे या घडतील.
अँड दिस इज हॅपनिंग
आणि आता सद्यस्थितीमध्ये घडत आहे.
Happening right now
आता या स्थितीला घडत आहे.
Until the return of the Jesus Christ
येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनापर्यंत घडत राहते.
The fourth trumpet judgment
चौथा जो कर्णाचा जो न्याय आहे तो
affects the heaven above the sky
त्याचा परिणाम जे नभोमंडळ आहे त्याच्यावरती त्याचा परिणाम झालेला आहे.
All the heavenly bodies and all that contains in it
ani ya navamandala madhe asnare je sarva tatva ahe tyachavarti tasa prahar zalela
ahe like sun moon and stars
jasa udaharanarth jo surya ahe chandra ahe ani tare ahe.
Let's read verse 12
vachan 12 apan vasuya.
The fourth angel blew his trumpet and the third of a sun was struck the third of the moon thought of the stars so that the third of their light might be darkened and the third of the day might be kept from shining and likewise thought of the night.
चाललेला आहे की चौथ्या देवदूताने गाणा वाजवला तेव्हा सूर्याचा एक तृतीयांश, चंद्राचा एक तृतीयांश व ताऱ्याचा एक तृतीयांश यावर प्रहार झाला. त्यांचा तृतीयांश अंधकारमय व्हावा आणि दिवसाच्या तसेच रात्रीच्याही तृतीयांशात प्रकाश दिसू नये म्हणून असे झाले.
एनी अबनॉर्मॅलिटी इन हेवन कॅन हॅव अ ड्रामॅटिक इफेक्ट अपॉन लाईफ ऑन अर्थ.
आणि या नभोमंडळामध्ये असणारे जे तत्व आहे यांच्यावरती होणारा जो परिणाम आहे त्याच्या परिणामाचा परिणाम पृथ्वीवरती असणाऱ्या गोष्टींवरती होऊ शकतो.
ऑन अ लिमिटेड बेस इट हॅपन इन एक्सोडस चॅप्टर 10 वर्स 21-23.
आणि एका मर्यादित स्वरूपामध्ये निर्गमाचं पुस्तक याचा 10:21-23 वचनामध्ये आपल्याला पाहायला भेटतो.
वेर वी फाइंड द थिक डार्कनेस कवर्ड द लँड फॉर 3 days.
जिथे आपल्याला पाहायला भेटतं की एक निविड अंधकार जो आहे त्या निविड अंधकाराने त्या देशाला 3 दिवस ग्रासलेलं होतं.
थिंक अबाउट द सोलर फ्लेअर्स.
त्याचप्रकारे ज्या सौर ज्वाला असतात त्याच्याविषयी तुम्ही विचार करा.
थिंक अबाउट द फॉलिंग ऑफ मेटोराइट्स.
त्याचप्रकारे जे उल्कापिंड आहे त्यांचं पडणं आहे त्याच्याविषयी विचार.
थिंक अबाउट इलेक्ट्रिक स्टॉर्म्स.
त्याचप्रकारे जे विद्युत वादळे असतात त्याच्याविषयी तुम्ही विचार करा.
थिंक अबाउट वोल्केनिक ऍश.
त्याचप्रकारे ज्या ज्वालामुखीय जी राख असते त्याच्याविषयी तुम्ही विचार.
दॅट इज कव्हरिंग द स्काय.
जे संपूर्ण आकाशाला व्यापते.
थिंक अबाउट द जायंट ॲस्टेरॉइड्स.
आणि जे मोठे महाकाय जे लघुग्रह किंवा ज्यांना आपण धूमकेतू म्हणतो त्यांच्याविषयी बघा.
मेकिंग इम्पॅक्ट अँड कॉजिंग मच प्रॉब्लेम अँड डॅमेजेस थ्रू ह्युमॅनिटी थ्रू आउट द सेंचुरीज.
आणि त्यांनी शतकांमध्ये या मनुष्यांवरती त्याचा परिणाम केलेला आहे आणि त्याचा विध्वंस मोठ्या प्रमाणात झालेला आहे.
सो इफ यू ट्राय टू एस्केप फ्रॉम द लँड.
आणि मग जर तुम्ही या भूमीच्या स्थितीपासून जर पळून जाण्याच्या बेतामध्ये आहात.
बाय अ शिप अँड गो आउट ऑफ द सी.
तर मग तुम्ही एखादं जहाज विकत घेतात आणि समुद्रामध्ये जातात.
यु विल बी डिस्ट्रॉइड देयर.
तुम्ही तिथे सुद्धा नाश होणार.
सो फॉर एक्झाम्पल यू जॉईन इलॉन मस्क अँड से ओके लेट्स गो बाय सेल्फ स्पेसशिप अप.
मग एक उदाहरण म्हणून आपण एलोन मस्क आपण त्याच्या जोडीला जाऊया आणि मग एक अंतराळ यान आपण तयार करू आणि मग त्याच्या संधी आपण अंतराळात जाऊ.
हा बिकॉज पीपल आर ऑलरेडी सेलिंग द प्लॉट्स इन मून.
कारण की लोक चंद्रावरती अगोदरच जागा विकायला लागलेत.
सम पीपल आर बाईंग ऑल्सो.
आणि काही लोक विकत पण घेऊ राहिलेले.
इफ यू आर इंटरेस्टेड कॉन्टॅक्ट.
जर तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर मग संपर्क करा.
डोंट कॉन्टॅक्ट मी. आय एम नॉट अन एजंट.
मला कॉन्टॅक्ट करू नका. मी एजंट नाही.
बट इनकेस इफ यू ट्राय टू गो बाय स्पेसशिप अप.
पण मग जर तुम्ही या अंतराळ यानाच्या द्वारे वरती जाण्याचा प्रयत्न करत आहात.
यू आर नॉट सेफ देअर ऑल्सो.
तर मग तुम्ही तिथे पण सुरक्षित नाही.
यू कॅनॉट एस्केप इन अदर वर्ड्स.
दुसऱ्या शब्दामध्ये तुम्ही पळून जाऊ शकत नाही.
यू कॅनॉट एस्केप व्हाइल यू आर ऑन द लँड.
आणि जर तुम्ही भूमीवरती आहात तर तिथून तुम्ही पळून जाऊ शकत नाही.
जजमेंट इज गोइंग टू कॅच अपॉन यू.
परमेश्वराचा जो न्याय आहे तो तुम्हाला पकडेल.
अँड व्हेन आय से यू आय एम थिंकिंग आणि यू आर द विकेड वन.
आणि मग ज्यावेळेस मी म्हणतो की तुम्हाला आणि मग जर तुम्ही जर पापी आहात भ्रष्ट असे आहात तर
इफ यू आर नॉट द विकेड वन.
जर मग तुम्ही पापी भ्रष्ट नसाल तर.
ऑर द वन वॉश बाय द ब्लड ऑफ जीसस क्राइस्ट अँड डिक्लेअर्ड एज रायचस किंवा बिफोर द थ्रोन ऑफ ग्रेस.
किंवा एक असा जो येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे धुतला गेला आणि नीतिमान असा घोषित केला गेलेला आहे परमेश्वराच्या न्याय सणासमोर तो.
इफ यू आर द वन हू सिन्स आर फॉर गिवन.
किंवा तुम्ही तो आहात. किंवा तुम्ही तो आहात ज्याचे पाप क्षमा केले गेले आहे.
इफ यू आर द वन हु लिव्ह इन अ कॉन्स्टंट रिपेंटन्स अँड कॉन्शियन्स ऑफ युअर सिनफुलनेस.
किंवा तुम्ही ते आहात की जे तुम्ही निरंतर पश्चाताप करत आहात आणि तुमच्या पापिष्टपणाविषयी जागृत आहात.
इफ यू आर द वन हु आर कॉन्स्टंटली लिव्हिंग इन द फिअर ऑफ गॉड.
किंवा तुम्ही ते आहात जे तुम्ही निरंतर परमेश्वराच्या भयामध्ये जगत आहात.
देन यू आर नॉट द वन.
तर मग तुम्ही ते नाही, तो व्यक्ती नाही.
बट देन इफ यू आर द वन.
पण मग तुम्ही द वन. मग जर तुम्ही तर तो आहात तर.
द वन हू इज रिबेलियन अगेन्स्ट गॉड.
तो व्यक्ती ज्याने परमेश्वराच्या विरोधामध्ये विद्रोह केला.
द वन हू अपोजेस गॉड इन हिज ऍक्ट.
आणि असा व्यक्ती ज्याने आपल्या क्रियेमध्ये आपल्या क्रियेमध्ये परमेश्वराचा विरोध केला.
द वन हू डिसऑनर्स गॉड बाय हिज थॉट अँड बिहेवियर.
आणि ज्याने आपल्या विचारांमध्ये आणि आपल्या उक्तीमध्ये परमेश्वराचा अपमान केला.
ही विल बी not escaping the judgment of God.
तो परमेश्वराच्या या न्यायापासून पळून जाऊ शकत नाही.
Isaiah chapter 13
यशायाचा 13वा अध्याय
and verse 6 to 11 says,
वचन 6 ते 11 अशा प्रकारे सांगतं,
the heavens will be shaken of their foundation. Okay, let's read.
त्याला वाचूया आपण यशाया 13:6-11. इथे लिहिण्यात आलेलं आहे, आक्रोश करा कारण परमेश्वराचा दिवस समीप आला आहे, सर्व समर्थाकडून हा एक विनाशच येत आहे. यामुळे सर्वांचे बाहू गळले आहे, प्रत्येकाचे हृदय विरघळले आहे, ते अगदी घाबरले आहे, त्यांना पेटके व वेदना घेरत आहे. प्रसूत होणाऱ्या स्त्रीप्रमाणे ते वेणा देत आहेत, एकमेकांकडे टकमक पाहत आहेत, त्यांची मुखे काळवंडली आहेत. पहा, रोष व तीव्र क्रोध यांनी कठोर झालेला असा परमेश्वराचा दिवस येत आहे. तो देश उजाड करून सोडेल, त्यातील पात्यांचा संहार करेल. आकाशातील तारे व नक्षत्रे आपला प्रकाश देणार नाही. सूर्य उदय पावतच काळ ढिकार पडेल, चंद्र आपला प्रकाश देणार नाही. मी जगाचे त्याच्या दुष्टतेबद्दल व पात्यांचे त्यांच्या अन्यायाबद्दल परिपत्य करेन. गरिष्ठांचा दिमाग बंद करेन, जुलम्यांचा तोरा उतरेन. पुरुष उत्कृष्ट सोन्याहून दुर्मिळ करेन, मानव ओफिराच्या शुद्ध सोन्याहून दुर्मिळ करेन. मी आकाश कंपायमान करीन व पृथ्वी स्थान भ्रष्ट होईल. सेनाधीश परमेश्वराचा कोप, त्याच्या तीव्र क्रोधाचा दिवस ह्यामुळे असे होईल.
अल्फ्रेड प्लमर
आहे ते या प्रकारे म्हणतात,
इन हिज पुलपिट कॉमेंट्री राईट लाईक दिस,
आणि त्यांची जी पुलपिट कॉमेंट्री आहे, भाष्य ग्रंथ आहे, ते या प्रकारे लिहितात.
ही सेज गॉड कॅन टर्न इवन द बिनाइन इन्फ्लुएन्स ऑफ द सन ऑन द प्लॅनेट्स, दॅट मीन्स फॉर द डिस्ट्रक्शन ऑफ मॅन इन द काउंटलेस इव्हिल विच हॅव देअर ओरिजिन इन द एक्सेस ऑर द डिफेक्ट ऑफ द पॉवर ऑफ द सन. अल्फ्रेड प्लमर इन अ पुलपिट कॉमेंट्री सेज गॉड कॅन टर्न इवन द इन्फ्लुएन्स ऑफ द सन.
ओके, परमेश्वर हा जो सूर्य आहे त्या सूर्याचा एक छोटासा भाग सुद्धा
ऑर द बिनाइन इन्फ्लुएन्स ऑफ द प्लॅनेट
किंवा एखाद्या ग्रहाचा छोटासा भाग सुद्धा
कॅन इनफ फॉर द डिस्ट्रक्शन ऑफ मॅन,
त्याला बदलून तो मनुष्याच्या विनाशासाठी पूर्ता करू शकतो.
जस्ट इमॅजिन वन थर्ड ऑफ द सन मून अँड स्टार.
फक्त तुम्ही कल्पना करा की सूर्याचा चंद्राचा आणि ताऱ्यांचा एक तृतीयांश भाग यांचा विचार करा.
अँड दॅन द डे अँड नाईट इज टर्न इन टू वन थर्ड,
आणि मग त्याच्यानंतर जी रात्र आहे आणि दिवस आहे ते फक्त एक तृतीयांश तृतीयच मर्यादित झाले.
सो वन थर्ड ऑफ द डे इज हाऊ मेनी आवर्स,
आणि मग दिवसाचा एक तृतीयांश भाग म्हणजे किती तास. बरं,
वन थर्ड ऑफ द डे इज हाऊ मेनी आवर्स,
एका दिवसाचे एक तृतीयांश म्हणजे किती तास.
एट ऑफ द डे अँड ऑफ द नाईट,
आणि दिवसाचे 8 आणि मग रात्रीचे
4 आवर्स. So 4 and 4, 8. So 8 hours is gone from our watch.
आणि मग 4 आणि 4, 8 हे जे तास आहे ते आपल्या घड्याळामधून आता निघून गेले.
नथिंग अबाउट दॅट.
मग आता याच्याविषयी तुम्ही विचार करा.
हाऊ मेनी आवर्स वर दॅट 24 आवर्स,
आणि मग किती तास असतात दिवसामध्ये, 24 तास नाही का.
अँड दॅन वन थर्ड इज गॉन,
आणि मग त्याच्यापैकी एक तृतीयांश हे गेले.
सो 24 - 8,
आणि मग 24 - 8 किती,
16 आवर्स.
16 दिवस, 16 तास उरले.
सो 16 आवर्स डिवायडेड इन टू डे अँड नाईट.
मग जे 16 तास आहे ते 16 तास दिवस आणि रात्र यामध्ये विभागले गेले.
सो 8 आवर्स अ डे, 8 आवर्स ऑफ नाईट.
तर मग 8 तासाचा दिवस आणि 8 तासाची रात्र.
अँड हियर आकाश सेज ही डझंट हॅव डे सफिशियंट फॉर ऑल द वर्क दॅट ही हॅज टू डू.
इथे आकाश सांगतो की जे काम तो दिवसामध्ये करतो तो दिवस त्याला पुरा पडत नाही.
नाव ही इज गॉट ओनली 8 आवर्स.
मग आता त्याला फक्त 8 तास भेटले.
नाउ व्हाट टू डू,
मग आता काय करायचं,
काय डिफिकल्ट,
हे कठीण आहे नाही का?
हा, इफ यू वॉच अ वेब सिरीज,
आणि मग जर तुम्ही जे वेब सिरीज आहे ते जर तुम्ही बघत आहात,
ऑफ 10 एपिसोड्स,
ज्याचे 10 एपिसोड्स आहेत,
युअर डे अँड नाईट इज ओव्हर,
तर मग तुमचा दिवस आणि रात्र हे काय पूर्ण झाले मग,
ओके, अँड देन देर आर सो मच वेब सिरीज दॅट आर कॅचिंग युअर आईज दॅट यू कॅन स्पेंड डे अँड नाईट सिम्पली वेस्टिंग,
आणि मग अशा बरेचसे जे सिरीज आहेत जे तुमच्या लक्षाला एवढं आकर्षून घेतात की ज्याच्यामध्ये दिवस आणि रात्र निघून जातात.
बट थिंक अबाउट पीपल हु आर डाईंग बिकॉज ऑफ द सनस्ट्रोक,
परंतु त्या लोकांविषयी पण तुम्ही विचार करा की जे लोक उष्माघातामुळे मरण पावतात.
ऑर थिंक अबाउट पीपल हु आर डाईंग बिकॉज ऑफ डिहायड्रेशन,
किंवा त्या लोकांविषयी तुम्ही विचार करा की जे लोक शरीरामध्ये पाणी कमी झाल्या कारणामुळे मरण पावतात.
ऑर लिटिल सन इज नॉट मच लिटिल हॉट सो एक्सेसिव्ह कोल्ड,
म्हणून लक्षात ठेवा की एक एक सूर्य जास्त तापत नाही म्हणून मग थंडी वाढते,
अँड देन पीपल डाय बिकॉज ऑफ द कोल्ड,
आणि मग लोक थंडीमुळे पण मरण पावतात.
सो इफ इट इज टू हॉट यू डाय, अँड इट इज टू कोल्ड अँड यू डाय,
आणि मग जर मग खूप जास्त थंड आहे तरी तुम्ही मरण पावतात, आणि मग खूप जास्त गरम आहे तेव्हा पण तुम्ही मरण पावतात.
अँड देर विल बी टाइम यू विल बी डाईंग क्वाईट क्विकली अँड इन क्वांटिटी,
आणि मग अशी पण वेळ येईल की ज्यावेळेस तुम्ही खूप लगेचच मरणार आणि बहुसंख्य स्वरूपामध्ये मरणार.
दीज आर द फोर ट्रम्पेट जजमेंट,
आणि म्हणून हे जे आहेत हे चार करण्यांचे न्याय आहेत.
इट्स नॉट गोइंग टू हॅपन लेटर ऑन,
आणि हे जे न्याय आहेत हे येणाऱ्या दिवसांमध्ये घडणार नाहीत.
नो, इट्स हॅपनिंग राईट नाव,
ते आता सद्यस्थितीमध्ये घडत आहेत.
हॅपनिंग राईट नाव,
ते आता घडू राहिलेले आहेत.
हॅपनिंग राईट नाव, दॅट इज व्हेरी इंटरेस्टिंग,
आणि आताच ते घडू राहिलेलं आहे.
वी स्टील हॅव 24 आवर्स अ डे, इज इट नॉट,
पण तरी सुद्धा आपल्याकडे दिवसाचे 24 तास आहेत. नाही
का, टाइम विल कम अँड वी विल नॉट हॅव,
परंतु अशी वेळ आपल्याकडे ते नसणार.
सो हाउ अबाउट स्टार्टिंग अ वॉच ऑर मेकिंग अ वॉच दॅट हॅज गॉट ओनली 16
आवर्स? तर मग आपण अशा घड्याळाला बघूया की ज्याच्यामध्ये फक्त 16 तासच नमूद केलेले असतील.
And then it will be your new business for you.
आणि मग तर मग हा तुमच्यासाठी एक नवा व्यापार असू शकेल.
The watch that it's only just 16 hours watch.
आणि हे जे घड्याळ असेल हे फक्त 16 तासांचंच असेल.
Because that will be the appropriate watch that you need to wear.
कारण
in that time.
कारण त्या वेळेमध्ये ते जे घड्याळ असेल ते एक योग्य असं घड्याळ असेल.
If you strongly believe what God has said,
जर मग परमेश्वर जे सांगू राहिलेले आहेत त्याच्यावरती जर तुम्ही पक्का असा विश्वास ठेवत आहात,
यू आर अलाइव्ह ड्यूरिंग दॅट टाइम,
आणि मग तुम्ही त्या काळामध्ये जर जिवंत असाल,
रिमेंबर मी व्हॉट आय हॅव सेड,
तर मग मी जे काय सांगितलेलं आहे त्याची आठवण करा.
अँड पुट सम टाइम फॉर माय सेल्फ,
आणि मग
सेपरेटली आउट ऑफ ऑल युअर अर्निंग,
आणि मग तुमची जी काही
आवर वॉच,
मग तुमची जी काही मिळकत असेल त्या मिळकतीमधून माझ्यासाठी 10% जे तुम्ही त्या घड्याळ निर्मितीला करून कमवणार आहात माझ्यासाठी जपून ठेवा.
विच विल बी नो यूज टू मी बिकॉज आय विल नॉट बी हिअर,
कारण ते माझ्यासाठी उपयोगी राहणार नाही कारण मी तिथे राहणार नाही.
आय डोंट वॉन्ट टू लिव्ह दॅट लॉंग, आय डोंट नो वेन इट्स गोइंग टू हॅपन दो,
आणि मला तेवढं काय लांब तेवढं लांब पर्यंत मला जगायचं नाही, आणि मला माहिती नाही की ते कधी घडणार आहे.
इफ इट इज हॅपनिंग टुमारो देन प्रॉब्ली आय मे बी स्टील अलाईव्ह,
आणि जर हे कदाचित जर उद्या घडलं तर कदाचित मग मी तिथे उद्यासाठी.
बट इफ इट इज नॉट हॅपनिंग 100 years फ्रॉम नाव दॅन दॅट्स इट,
पण मग
देर यू प्लीज गो अहेड.
आणि मग जर इथून पुढे जर पुढे 100 वर्षानंतर जर ते घडणार असेल तर मी तिथे नसेल पण तुम्ही असेल तर मग तुम्ही त्या गोष्टी करा.
रेव्हल्युशन चॅप्टर 8:13 जस्ट इन क्लोजिंग,
प्रकटीकरणाचं पुस्तक याचे 8 अध्याय आणि 13 वचन शेवट करूया.
दिस इज देन आय लुक्ड अँड आय हर्ड ईगल क्राइंग विथ लाउड व्हॉइस एज इट फ्लू डायरेक्टली ओव्हर हेड, वो 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 टू दोज हु ड्वेल ऑन अर्थ एट द ब्लास्ट ऑफ अदर ट्रम्पेट that the three angels are about to blow.
मी पाहिले तेव्हा एक गरुड अंतराळाच्या मध्यभागी उडताना दृष्टीस पडला. त्याला मोठ्याने असे म्हणताना मी ऐकले, जे 3 देवदूत करणे वाजवणार आहेत त्यांच्या करण्याच्या होणाऱ्या ध्वनीने पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांवर अनर्थ 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 येणार.
Now this is interesting. This, we are almost one third died.
आणि हे खूप रोचक असं आहे कारण आपण जवळजवळ एक तृतीयांश
one third पीपल ऑन द लँड डाईड
आणि भूमीवरती असणारे एक तृतीयांश लोक मरण पावले.
Those who escaped to the sea, one third on the sea because of that people died.
आणि मग जे त्याच्यापासून पळून समुद्रामध्ये गेले ते सुद्धा एक तृतीयांश स्वरूपामध्ये मरण पावले.
Because of the problem at the heavenly abnormal bodies there, heavenly bodies becoming abnormal
and
not abnormal bodies. Heavenly bodies becoming abnormal, people have been affected one third.
आणि मग ज्या अंतराळामध्ये असणारे जे तत्व आहे त्यांच्यावरती पण परिणाम आणि प्रहार झाल्या कारणामुळे जमिनीवरती असणाऱ्या लोकांवरती पण त्याचा परिणाम झाला.
सो इट्स नॉट वन थर्ड प्लस वन थर्ड प्लस वन थर्ड.
आणि त्या कारणामुळे हे असं नाही की एक तृतीयांश अधिक एक तृतीयांश अधिक एक तृतीयांश.
नो, इट्स सिंपली सेड वन थर्ड.
इथे सांगण्यात आलेलं आहे की ते एक तृतीयांश.
सो डोंट ट्राय टू प्लस इट आउट.
त्या कारणामुळे त्याची बेरीज करू नका.
वन थर्ड डायड अँड देन प्लीज वन थर्ड प्लस वन थर्ड. नो नो नो, नॉट लाईक दॅट.
असं करू नका एक तृतीयांश मरण पावले आणि मग अधिक एक तृतीयांश मरण पावले आणि मग आणखीन अधिक एक तृतीयांश मरण पावले. असं करू नका.
इट सेज दॅट देर आर सम वन थर्ड पीपल फ्रॉम द लँड, वन थर्ड फ्रॉम द सी, वन थर्ड बिकॉज ऑफ द अबनॉर्मल ऍक्टिव्हिटीज ऍट द हेवनली बॉडीज, वन थर्ड फिनिश्ड.
आणि इथे सांगण्यात आलेलं आहे की जो 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 परिणाम जमिनीवरती झालेला आहे, समुद्रावरती झालेला आहे आणि अंतराळामध्ये झालेला आहे त्याच्याद्वारे एक तृतीयांश लोक हे मरण पावलेले आहे.
यू आर स्केट टू डेथ. You are scared to death.
आणि मग तुम्ही मृत्यूविषयी घाबरलेले आहात.
And verse 13 says, this is just a child's play.
आणि मग वचन 13 मध्ये सांगण्यात आलेलं आहे ही तर फक्त सुरुवात आहे.
Wait till the next three comes.
आणि जे येणारे तीन आहे त्यांची वाट पहा.
Fifth, sixth, seventh.
पाचवा, सहावा आणि सातवा.
What is going to happen?
काय होईल तिथे?
It doesn't say wow wow.
आणि मग तिथे असं सांगण्यात आलेलं नाही आहे की वा वा वा.
इट्स अ वो वो वो.
इथे सांगण्यात आलेलं आहे की अनर्थ अनर्थ आणि अनर्थ.
सो यू अँड आय कॅन ओनली से ओ वो वो.
त्या कारणामुळे तुम्ही आणि मी फक्त आपण एकच सांगू शकतो की अनर्थ अनर्थ आणि अनर्थ.
लेट्स स्टॉप इट दॅट.
इथे आपण थांबूया.